परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। परम पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व साधक भक्तांचं मनपूर्वक स्वागत। आपल्या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने होईल। सद्भक्त शिवरामपंत कुलकर्णी यांनी ही प्रार्थना रचलेली आहे। प्रार्थनेचं गायन करणार आहे सद्भक्त दीप्ती धनफळे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामी माधवनाथ शिष्यमणीजो कारुण्यसिंधु तथा स्वात्मानंद निमग्न नित्य मनसा कैवल्य ही मूर्तता सोहं बोध प्रसार कार्य रतिजा शमवित से आतता ध्यातो मी मकरंदनाथयति तो साक्षात सायुजता ध्यातो मी मकरंदनाथयति तो साक्षात सायुजता शीतल शांत सुबोध बोध प्रकटे वाणीत जा शुद्धता नित्यानित्य विवेक दीप उजळी रक्षी परांचा हिता आशीष देत स्वरूपनाथ गुरु तो ज्ञानेश्वरावंदिता ध्यातो मी मकरंदनाथयति तो साक्षात सायुजता ध्यातो मी मकरंदनाथयति तो साक्षात सायुजता कर्मी प्राप्त अकर्म बोध मिळवी ध्यानासवे एकता भक्तीने जगी धन्य प्रेम स्थिती ज्ञानासवे मुक्तता कोमलता निपदेशनी मधुरता स्पर्श करी पूर्णता ध्यातो मी मकरंदनाथयति तो साक्षात सायुजता ध्यातो मी मकरंदनाथयति तो साक्षात सायुजता साक्षात सायुजता साक्षात सायुजता।
आपले प्रेरणास्त्रोत असलेल्या स्वामी मकरंदनाथांच्या 60व्या वर्धापन दिन उत्सवासाठी आज आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. हे वर्धापन दिनासारखे कार्यक्रम आपल्यामध्ये नवीन उत्साह जागवतात, परत एकदा आपल्या ध्येयाची आठवण करून देतात. आत्मदर्शन हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे असं आपण ठरवलं असलं, असं जरी म्हणत असलो तरी देखील व्यावहारिक जगात वावरत असताना कधी कधी तात्कालिक ध्येयच मोठी होऊन जातात, तर कधी आपल्या इतर प्रेरणा वरचढ ठरतात, प्राधान्यक्रम बदलले जातात आणि मग आपलं मुख्य ध्येय काहीसं बाजूला पडतं, ध्येयाकडे जाणारी वाट धूसर होऊन जाते. अशा वेळेस हे उत्सव संजीवनी देणारे ठरतात. आपलं ध्येय त्या ध्येयाकडे जाण्याचा मार्ग पुन्हा एकदा उजळून निघतो. हे कार्यक्रम आपल्याला नव्या उमेदीनं, अधिक ऊर्जेनं ध्येयाकडे सन्मुख होऊन पुढची वाट चालायला उद्युक्त करतात. जीवनात प्रत्येक व्यक्ती ही एखाद्या आदर्शाच्या शोधात असते. तिला वाटत असतं आपल्यासमोर असं एखादं उत्तुंग जीवन असावं की त्या जीवनाकडे पाहून आपण देखील आपलं आयुष्य उत्तमरित्या बेतण्यासाठी प्रेरित व्हावं. आपल्या भाग्याने आपल्याला हा आदर्श स्वामी मकरंदनाथांच्या रुपानं गवसला आहे. त्यांचं जीवन एखाद्या उघड्या पुस्तकाप्रमाणे आपल्यासमोर आहे. त्यांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत अनेक जण आपली परमार्थाची वाट चोखाळण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्ञानेवा माऊली म्हणतात, एथ वडील जे जे करीती तया नामे धर्म ठेविती, त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. याप्रमाणे अनेक जण स्वामीजींना यथाशक्य अनुसरण्याचा निश्चय दृढ करत आहेत. आपल्या जीवनाचं देखील उन्नयन व्हावं यासाठी, आपल्या आंतरिक समृद्धीसाठी सज्ज होत आहेत. स्वामीजींच्या रुपानं एक नैष्ठिक समर्पित जीवन आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं जीवन पाहिलं की लक्षात येतं, त्यांची निष्ठा राहिली ती ध्येयाशी, त्यांची निष्ठा राहिली ती तत्वांशी, कर्तव्यांशी. त्यांनी बांधिलकी जपली ती त्यांच्या प्राणप्रिय सद्गुरूंची, त्यांनी दिलेल्या साधनेशी आणि सद्गुरू कार्याशी. जून 1976 मध्ये बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला असताना स्वामी मकरंदनाथांच्या वडिलांची बदली बारामतीहून पुण्याला झाली. पुण्याला आल्यावर महिन्याभरातच स्वामी मकरंदनाथांना स्वामी माधवनाथांच्या दर्शनाचा लाभ झाला, तो त्यांचे मित्र पांडुरंग जोशी यांच्यामुळे. आपल्या या मित्राबरोबर ते स्वामीजींच्या ब्युटी क्लॉथ स्टोअर्स या दुकानात गेले आणि तिथं जीवनाचं खरं सौंदर्य जाणलेल्या स्वामी माधवनाथांचं प्रथम दर्शन त्यांना झालं. तिथल्या प्रसन्न पवित्र वातावरणामुळे, स्वामीजींच्या लोभस प्रेमळ व्यक्तिमत्वामुळे ते खूप भारावून गेले आणि एका विलक्षण ओढीने स्वामीजींकडे जातच राहिले. यथावकाश 2 मे 1977 ला त्यांना स्वामीजींचा अनुग्रह लाभला. स्वामी मकरंदनाथ जेव्हा स्वामी माधवनाथांकडे आले तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आत्मदर्शनासाठी उत्सुक असा साधक वास करून होता, तसाच एक संवेदनक्षम सच्चा देशभक्तही दडलेला होता. स्वामीजींकडे आल्यानंतर त्यांची आत्मदर्शनाची प्रेरणा दृढ होत गेली, पण तरीही प्रसंगाप्रसंगाने त्यांच्यामधील राष्ट्रभक्तीची समाजकार्याची उर्मी डोकं वर काढी. देशकार्य की देवकार्य असा झगडा मनामध्ये चाले. याचा निवाडा अखेर स्वामीजींच्या चरणांपाशी झाला. आत्मदर्शन हेच जीवनाचं इतिकर्तव्य आहे या स्वामी माधवनाथांच्या उद्गारांनी स्वामी मकरंदनाथांच्या जीवनाची ध्येयनिश्चिती झाली. मकरंद, तुझी प्रेरणा भगवत दर्शनाची आहे असा निस्संदिग्ध निर्वाळा स्वामीजींनी दिल्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. त्या क्षणापासून त्यांनी जणू स्वतःला सद्गुरूंच्या हाती सुपूर्द केलं. आता ते सांगतील ती पूर्वदिशा. आता आपली कोणतीही स्वतंत्र इच्छा न ठेवता त्यांना जसं आपलं जीवन घडवायचं असेल तसं ते घडवतील. ते यंत्री मी यंत्र अशा शरणागत भावानं ते स्वामीजींपाशी राहिले. असं हे स्वामीनिष्ठ जीवन आज 60व्या वर्षात पदार्पण करत आहे. या आदर्श उत्तुंग जीवनाला सलाम करण्यासाठी, स्वामीजींप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. स्वामीजींनी 60व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल प्रथम आपण त्यांचं एका काव्याद्वारे अभिष्ट चिंतन करूया. हे काव्य देखील सद्भक्त शिवरामपंत कुलकर्णी यांनीच रचलेलं आहे. या काव्याच्या काही भागाचं गायन आता सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी करेल.
तुझे आहो सदा ही ऋणी की हो जन्म मार्गदर्शन देता तुम्हें कष्ट जावे आत्मस्वरूप लीन भूमिकै संसारी ही वर्तता तै विश्वात्मक दृष्टि ही मगकशी पोषावि ते सांगता माता मालती तैही माधव पिता दोघे सुचिष्मन्तवै निःस्पृह पुण्यश्लोक अवघे कर्तव्य दक्षी तथे त्यांच्या पोटी आला तुम्ही म्हणुनी की पुण्यानी जन्मादिच्या तैही माधवनाथ सद्गुरु मियाले जन्मी होनी पूर्णतया समर्पिततया केली तुम्ही साधना साक्षित्वानि प्रपंच ही की करता यद्वत् गुरु प्रेरणा पत्नी प्रेमल त्वद्गुरोजी मधुरा सेवे तत्वधी जरी कसला ही दास्य भक्ती परी वर्षे वीस तुम्ही स्वये करतसा सर्वा दशा विमुक्त वघी देहस्थ ही राहुना आहे हाके विशेष साके दिनवै आम्हा गुरु पदार्पण करे साथी तत्स्वामिया जय हो जय गुरुदेव राज तुमचा हे घोष Shita Dhyastava Aragya Saha Dirgha Ayu Milaya Dehas Ki Hotava Varsha Chalu Aso Krupechi Tavahi He Prarthita Ki Ari Yoga Ja Bhava Bhasana Punyami Tvat Lini Ravani Yoga Ja Bhava Bhasana Punyami Tvat Lini Ravani Hai Shri Makarandanath Tujhe Aho Savahi Rahe
सुसंस्कारित संवेदनशील तरल अंतःकरण चिंतनशील स्वभाव पारमार्थिक साधनेची ओढ सेवाभावी नम्र वृत्ती अशा अनेक गुणांनी युक्त स्वामी मकरंदनाथ 1976 साली वयाच्या 19व्या वर्षी स्वामी माधवनाथांकडे आले. आज आहे 2016 साल, म्हणजे तब्बल 40 वर्ष झाली ते स्वामीजींशी स्वामी कार्याशी संलग्न आहेत. या 40 वर्षाच्या कालखंडाचे काही ठळक टप्पे आपल्याला जाणवतात. ते म्हणजे 1976 ते 92 सद्गुरु भेटीपासून स्वामी माधवनाथांकडून नाथ संप्रदायाचे उत्तराधिकार मिळेपर्यंतचा काळ, त्यानंतर 1992 ते 96 सद्गुरूंनी देह ठेवेपर्यंतचा काळ, आणि 1996 ते 2016 या काळात सद्गुरू म्हणून केलेलं कार्य. या ठळक अशा टप्प्यांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या कार्यक्रमात करणार आहोत. सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगत असताना साधकाचा सिद्ध कसा झाला, एक शिष्य ते सत्शिष्य, शिष्योत्तम आणि मग सद्गुरु पदाधिष्ठित स्वामी मकरंदनाथ, हा एका जीवनाचा चढता वाढता आलेख पाहण्याचा, या प्रवासाचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण आता करूया. 1976 साली स्वामी माधवनाथांकडे आल्यानंतर स्वामी मकरंदनाथांनी डोळसपणे कशी साधना केली, सद्गुरूंच्या कार्यामध्ये ते कसे सहभागी होत, याविषयी आपण आता जाणून घेऊ स्वामीजींचे गुरुबंधू सद्भक्त डॉक्टर सुनीलदादा तावरे यांच्याकडून.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज आपल्या सर्व साधकांच्या दृष्टीने अत्यंत भाग्याचा आनंदाचा असा दिवस आहे. आपण स्वामी मकरंदनाथांचा वर्धापन दिनोत्सव साजरा करतो आहोत. आणि आजच्या दिवसाचं एक वैशिष्ट्य असं आहे की 22 मे हा त्यांचा जो वर्धापन दिन तारीख जी आहे ती आज आहे, म्हणजे आपण नवी रविवारी जो येतो तेव्हा साजरा करतो, तर आज तारीख हे कार्यक्रम असं एकाच दिवशी आलेला आहे. हा एक योगायोग सुंदर असा आहे. आता सद्भक्त तृप्ती परळीत यांनी म्हटल्याप्रमाणे स्वामी माधवनाथ मकरंदनाथांचं चरित्राचे काही कालखंड आपण या कार्यक्रमाच्या अंगाने पाहणार आहोत. त्याच्यामध्ये स्वामी मकरंदनाथांनी जी साधना केली, त्यांची जी साधक दशा आहे, त्याच्या अंगाने थोडस चिंतन मी प्रगत करावं असं संयोजकांनी सुचवलं. आणि त्याला कारण असं असावं की मी या केंद्रामध्ये 1979 पासून आल्यापासून त्यांची जी साधक दशा, ते आत्मज्ञानी महापुरुष असं जे स्थित्यंतर घडलं ते प्रत्यक्ष दर्शी असं मला होता आलं. हे खरोखर माझं मोठं भाग्य मी समजतो. जेव्हा एखादा आत्मज्ञानी महापुरुष घडतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये सद्गुरू भेट आणि सद्गुरूंची कृपा हा एक महत्वाचा टप्पा असतो. असं असलं तरी त्याच्या आधीचे जे त्याचे साधना जी असते, ज्याला पूर्व साधना अशी म्हटली जाते, ती पूर्व साधना देखील महत्वाची असते. एकदम तो घडत नसतो. एवढंच नाही तर भगवंत म्हणतात त्याप्रमाणे मागे अनेक जन्म तो साधना करत आलेला असतो आणि या जन्मामध्ये त्यांनी आधी केलेली साधना त्याला लाभत असते. स्वामी मकरंदनाथांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहायचं म्हणलं तर त्यांच्या ठिकाणी बद्ध दशा आणि मुमुक्ष दशा ही अगदी अल्पकाळ असलेली दिसते. साधक दशेपासूनच त्यांच्या साधनेला सुरुवात झाली. ज्ञानोबा असं म्हणतात की संतोषाचा काय घडिला की सिद्ध भंडारी म्हणून काढिला, दिसे तेने ज्ञाने रूढला साधक दशे. साधक दशेमध्ये जणू काही सिद्ध होऊनच हे साधना करतात असं वाटावं अशी स्थिती त्यांची होती. त्यांच्या जीवनावर सुरुवातीच्या काळामध्ये जे संस्कार घडले त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शुचिनां श्रीमतां गेहे, आता काव्यामध्ये देखील तो उल्लेख आला. त्यांचे वडील ज्यांना ते दादा म्हणत असत त्यांनी त्यांना 14 वर्षी त्यांच्या हाती दासबोध दिला. एक दासबोधाचा समास वाचून दाखवला आणि त्यांच्या हातामध्ये दासबोध दिला आणि तो हा असत जा असं त्यांनी त्यांना सांगितलं. इथून खरं म्हणजे त्यांच्या परमार्थाची सुरुवात झाली असं म्हणता येईल. त्याच्यानंतर त्यांच्या जीवनावर प्रभाव पडला तो प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या व्याख्यानांचा. त्या व्याख्यानांमध्ये ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, योगी अरविंद अशांसारखी चरित्र त्यांनी ऐकली आणि त्याच्यातून त्यांना असं लक्षात आलं की देवदर्शन देवदर्शन म्हणतात ते आणि आत्मदर्शन हे एकच आहे आणि या जीवनामध्ये आत्मदर्शन साधणं हे आवश्यक आहे. म्हणून ते प्राचार्यांकडे गेले आणि त्यांनी त्यांना विचारलं की मला आत्मदर्शन पाहिजे आहे, तुम्ही मला मार्गदर्शन कराल का? तर ते म्हणले की आत्मदर्शन तेवढं सोपं नाही, त्याकरता जन्मभर साधना करावी लागते. आणि तुला जर सद्गुरू भेटले, सद्गुरूंची भेट झाली तर तुला आत्मदर्शन निश्चित घडेल असं निसंदिग्ध उत्तर असं प्राचार्यांनी त्यांना दिलं. आणि तेव्हापासून आत्मदर्शनाकरताच साधना करायची म्हणून साधना करायला त्यांनी सुरुवात केली. त्याच्यामध्ये बारामतीला दशपुत्र शास्त्री म्हणून त्यांची प्रवचन व्हायची, त्याच्यानंतर ते दशपुत्र शास्त्री ध्यान करून घ्यायचे, त्याप्रमाणे ते ध्यान करायला लागले. तसंच प्राणायाम, त्राटक, गायत्री जप, ओंकार साधना अशा निरनिराळ्या साधना त्यांनी हाताळल्या. याच्यामध्ये एक असं दिसतं की ज्या साधना ते करत गेले त्या साधनेमध्ये, प्रत्येक साधनेमध्ये त्यांना समाधान मिळत गेलं. प्रत्येक साधनेमध्ये त्यांना शांती समाधानाचा लाभ मिळत गेला. सिद्धटेक मंदिरामध्ये गेले असताना गणपती अथरे शीर्ष म्हणत असताना एका विलक्षण शांतीचा असा अनुभव त्यांना आला. तसंच ही एकांत साधना त्यांनी जी केली 71 ते 76 सद्गुरूंची भेट होईपर्यंत बारामतीमध्ये केली, सिद्धेश्वर मंदिरामध्ये, तसंच तिथे एक पाण्याचा टँक होता त्याच्या शेजारी जाऊन ते साधना करायचे. या प्रत्येक साधनेमधून त्यांना जी आंतरिक शांती मिळत गेली ती शांती त्यांनी केलेल्या पूर्वाभ्यासाने होती असं आपल्याला निश्चित म्हणता येईल. ज्ञानोबा जसं म्हणतात की साधन ज्यात आघवे अनुसर तया स्वभावे, मग आयतीय वैसे राणीये विवेकाची आहे. सहजच त्यांना तो विवेक आपोआप प्राप्त झाला. तसंच ही जी साधना एकांत साधना वैयक्तिक साधना निरनिराळ्या ग्रंथांच्या आधारे अजित जे करत होते त्याच्याबरोबर सेवा ही देखील साधना होऊ शकते. बारामतीला पालखी यायची तुकोबांची, त्याच्या वारकऱ्यांची सेवा करायची असं त्यांनी केलं आणि त्याच्यातून त्यांना एक विलक्षण समाधान मिळालं. तसंच राष्ट्रीय स्वातंत्र्य संघाच्या शाखेमध्ये जात असल्यामुळे त्यांचं एक समाजाभिमुख, समाजाकरता, राष्ट्राकरता, देशाकरता आपल्याला काही करायचं आहे अशी एक जाणीव देखील त्यांच्यामध्ये निर्माण झाली. अशी सगळी पूर्व साधना साधनेच्या योगाने त्यांना सद्गुरूंचा लाभ झाला. सद्गुरूंचा लाभ झाला कसा झाला ते आपण आता सद्भक्ती तृप्तीच्या प्रास्ताविकामध्ये ऐकलं. तेव्हाचा खरोखर काळ जो होता अत्यंत मंतरलेला असा काळ होता. मी जर याच्यावर आता बोलायला लागलो तर खूप असं म्हणतात की एक शब्द आहे नॉस्टॅल्जिक व्हायला होत. स्वामीजींच्या, स्वामी माधवनाथांच्या दुकानामध्ये नुसतं तिथे जाऊन बसणं हेच फक्त होतं. त्याच्यातून जे मिळायचं ते एक अद्भुत असं होतं, जेणे तिथे मन थांबून जायचं. आणि त्या वातावरणाने स्वामी मकरंदनाथांना आकर्षित करून घेतलं आणि त्याच्यामध्ये त्यांना साधनेच्या खुणा मिळायला लागल्या. एक सत्संगतीमधून मिळणारी शांती त्यांना प्रत्ययाला यायला लागली आणि त्यांनी स्वामीजींना विचारलं की तुम्ही मला ध्यान समजून सांगाल का, अशी त्यांनी विनंती केली. स्वामीजी म्हणाले मी तुला सांगेन. आणि त्याच्यानंतर त्यांना अनुग्रहाचा लाभ झाला. आपल्याला सद्गुरू लाभावेत निर्णय सांसारिक कामांना किंवा आपल्या वैयक्तिक गोष्टींकरता म्हणून गुरुचरित्राच्या पारायण खूप खूप जण करत असतील, पण आपल्याला सद्गुरूंचा लाभ हवा म्हणून गुरुचरित्राचं पारायण स्वामी मकरंदनाथांनी केलं. जेव्हा त्यांना अनुग्रह झाला तेव्हा स्वामी माधवनाथ त्यांना म्हणाले मी तुला सर्व दिलेलं आहे, आता साधना करायची आणि आत्मदर्शन हे चर्मलक्ष ठेवून जीवनात राहायचं आणि त्याप्रमाणे सर्व तुमचं जीवन, पुढचं जीवन घडत गेलं. त्यांच्या समवेत ज्या सामूहिक रीतीने साधना करायला आम्हाला मिळाल्या, आम्हाला असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा मिलिंददादा, पंकजदादा, नाना भवाळकर असे आम्ही सर्वजण एकत्रित मिळून साधना करायचो. हा सामूहिक साधनेचा जो उपक्रम असायचा त्याचं नेतृत्व स्वामी मकरनाथांकडे असायचं. तेच ठरवायचे कुणाचं जर फ्लॅट रिकामा वगैरे असेल तर त्याच्यामध्ये जाऊन दिवसभर साधना करायची. आणि या साधनेचं स्वरूप असं असायचं
की साधारणतः 2.5 ते 3 तासाच्या नामस्मरणाची बैठक, एकानी नाम सांगायचं आणि सर्वांनी नाम म्हणायचं। हे नाम अत्यंत शांतपणे, एक नाम नामाचा अर्धा भाग घेतल्यानंतर, समजा श्रीराम जयराम जय जय राम असेल तर श्रीराम जयराम जय जय राम, याच्यामध्ये मधला जो थांबण्याचा काळ आहे त्याच्यामध्ये निर्विचार होऊन थांबणं, अशा तऱ्हेची एक अंतरंग अशी पण सामूहिक अशा ज्या साधनेच्या बैठका आमच्या ज्या झाल्या त्याच्यातून खूप काही आंतरिक समाधान शांती अशी मिळत गेली। आणखीन एक अतिशय आकर्षित करणारा असा जो भाग होता तो म्हणजे आमचं चालणारं युवा केंद्र। युवा केंद्राची वेळ दुपारी 4:30 वाजून 35 मिनिट अशी असायची। हे युवा केंद्र सद्भक्त सुषमाताई वाटवे यांच्या दवाखान्यामध्ये तेव्हा चालायचं सुरुवातीला। पंकजदा मिलिंददा आम्हाला अनुग्रह व्हायच्या आधी आम्ही सुरुवातीला त्या केंद्रामध्ये यायला लागलो आणि या केंद्रामध्ये आम्हाला सर्वांना, आणि मला असं सांगावं वाटतं की मला विशेषतः जर सर्वात कोणाचं आकर्षण वाटलं असेल तर ते स्वामी मकरंदनाथांचं। त्यांचा अतिशय शांत स्वभाव आणि त्यांचं जे निरूपण असायचं ते साधनाधिष्ठित असं असायचं। त्याच्यामध्ये अभ्यास, आपण खूप अभ्यास केलाय, पाठांतर केले, त्याचं प्रगतीकरण असे नसून आपण साधनेच्या दृष्टीने कसा दासबोधाचा विचार करावा अशा तऱ्हेचं त्यांचं निरूपण असायचं। आमच्या सर्वांमध्ये एक अकृत्रिम स्नेहाचा असा बंध त्यांनीच विणला। अतिशय आमच्या सर्वांविषयी आपुलकी, स्नेह, प्रेम असं त्यांच्या बोलण्यातून असं दिसायचं। एक अतिशय सुंदर प्रसंग असं मला आठवतो की मिलिंददा, पंकजदा आणि आमच्यावर असलेले शशांक पुरंदरे यांना अनुग्रह 24 डिसेंबर 1979 रोजी होणार होता आणि रविवारचं युवा केंद्र झाल्यानंतर आम्ही दुकानामध्ये स्वामीजींच्या गेलो आणि स्वामी मकरनाथांनी मला असं सुचवलं की अरे तिघांना अनुग्रह आहे, तू देखील स्वामीजींना विचार तुझ्या अनुग्रहाविषयी। मी थोडस घाबरत घाबरतच स्वामी माधवनाथांना विचारलं, अतिशय आनंदाने स्वामी माधवनाथांनी म्हणले अरे उद्याच यांचा अनुग्रह आहे। अनुग्रहाचा अकल्पित असा जो लाभ तो स्वामी मकरनाथांच्या या स्नेहबंधामुळे झाला असं मला वाटतं। स्वामी मकरनाथांच्या वैयक्तिक साधनेविषयी जर त्या काळात सांगायचं झालं तर एकांतामध्ये साधना ते करत असत। ही एकांतामध्ये साधना करत असताना त्यांनी निरनिराळे प्रयोग केले। एकच साधना खूप काळ जर करत राहिलं तर ती साधना थोडीशी एकांगी किंवा कंटाळवाणी होऊ शकते, म्हणून त्याच्यामध्ये ते प्रयोग करत राहिले। स्वामी स्वरूपानंदांच्या स्वरूप पत्र मंजुषा, तुकोबांचे अभंग, ज्ञानोबांचे अभंग किंवा आचार्योपासनेवरच्या ज्ञानोबांच्या जे ओव्या आहेत त्याच्या अंगाने एक अनुषंगिक पद्धतीने असे साधनेचे प्रयोग ते करत राहिले। पण असं वाटतं की त्यावेळेला त्यांनी हे आमच्यापासून मात्र अप्रगट ठेवलं। कोणी जर विचारलं तर ते निश्चित सांगायचे। जसं मिलिंददांनी एकदा विचारलं की तू सध्या वैयक्तिक साधनं कसं करतोस, असं स्वामी मकरनाथांना विचारलं तेव्हा त्यांनी आपण आलिप्ततेचा अभ्यास कसा करतो ते त्यांनी सांगितलं। कदाचित आम्ही विचारलं नसेल म्हणून त्यांनी प्रगट केलं नसेल, पण आपली साधना, वैयक्तिक साधना आपल्याजवळच गुप्त ठेवावी हे जे साधनेचं वर्म आहे ते त्यांच्या साधना काळामध्ये दिसून येतात. त्यांना 1981 साली सत्यसाई निलम येथे स्वामी माधवीनाथांच्या प्रवचनाच्या वेळेला निर्विकल्प समाधीचा लाभ झाला. त्याच्या आधी एक सांगायचं झालं तर साधारणतः 1980 सालाच्या दरम्यान त्यांना उन्मनावस्थेचा लाभ झाला. त्या काळामध्ये सर्वजण साधक जे स्वामी माधवनाथांकडे यायचे ते ट्रान्समध्ये जायचे, म्हणजे भावावस्थेमध्ये उन्मनावस्थेमध्ये जायचे. तर त्याच्यामध्ये मला आठवते आमच्या सर्वजणांमध्ये मकरंदनाथांना सर्वात पहिल्यांदा उन्मनावस्था प्राप्त झाली. आणखीन एक खूप आनंदाचं असं साधना काळातला एक भाग म्हणजे आम्ही आनंद यात्रेला त्यांच्याबरोबर जेव्हा जेव्हा गेलो त्याची आठवण झाली की खूप मजा अशी वाटते. खूप भारावलेला असा तो काळ होता. पावसा गेले असताना स्वामी स्वरूपानंदांच्या त्या खोलीमध्ये केलेली ध्यानाची बैठक, नागपूरला बुटी मंदिरामध्ये केलेल्या ध्यानाच्या बैठका, एक वेगळं असं साधनेला एक पुष्टी असं देऊन गेलं. स्वामी मकरंदनाथांनी त्यांच्या साधना काळामध्ये आणखीन काही ज्या युक्त्या वापरून त्यांची साधना अत्यंत अंतरंग पद्धतीने केली त्याच्यामध्ये एक जो त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे की अहं गृहोपासना ही जी साधना आहे स्वामी श्रीधर स्वामी महाराजांच्या मध्ये उल्लेख जो आहे तोच मी आहे, सहा अहम असं चिंतन आणि त्याला सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याच्या साधनेचं तसंच त्यांनी काही ध्येयवाक्य ठरवलेली होती. त्याच्यामध्ये ध्येयवाक्यामध्ये सच्चित आनंद, प्रेम, शांती, नम्रता, तेजस्विता, यशस्विता, त्याच्यानंतर अनुग्रह झाल्यानंतर गुरुभक्ती, गुरुकृपा. आणि जेव्हा स्वामी माधवनाथांनी त्यांना संप्रदायाचे अधिकार दिले त्याच्यानंतर गुरुत्व, समता, लोकसंग्रह, लोककल्याण, विश्वकल्याण असं एक ध्येयवाक्य त्यांनी बनवलेलं होतं आणि या ध्येयवाक्याचं चिंतन ते करत असायचे. त्यांच्या त्या काळामध्ये सुरुवातीचं लग्न होईपर्यंत, इथे आता वेळ संपत आली म्हणून पाठी माझ्यासमोर आलेली आहे, पण त्यांनी जे नंतरची जी साधनं आणि विशेषतः केंद्राच्या कार्यामध्ये सद्गुरू कार्यामध्ये त्यांनी झोकून देऊन वैयक्तिक साधना सांभाळून केंद्राच्या कार्यामध्ये जे झोकून दिलं त्याच्यातून साधक हा सद्गुरू कार्याला कसा वाहिलेला असावा हा जो एक आदर्श जो त्यांनी घालून दिला तो अखंड आमच्या सर्वांसमोर राहिला. मी आता जास्त म्हणजे मनोगत लांबवत नाही. स्वामी मकरंदनाथांच्याच एका काव्याच्या यांनी म्हणजे शेवट करतो, साधन पथ क्रमित सदा जाऊ दे यशाकडे, रुदंतरात मकरंदा स्मृती तुझीच राहू दे, त्वत्कृपेस पात्र होय बुद्धी अशी स्थिर असो, कृतार्थ आमुचे जीवन हो नम्र भाव जवळी वसो, मकरंदा तव चरणी नित्य सुखे वास दे, रुदंतरात मकरंदा स्मृती तुझीच राहू दे, स्मृती तुझीच राहू दे.
समर्थ म्हणतात, जाणत्याच्या कथा शिकाव्या, जाणत्याच्या युक्ती समजाव्या, जाणत्याच्या गोष्टी विवराव्या सकळ काही. त्याप्रमाणे जाणत्याची संगत लाभलेल्या सुनीलदादांनी स्वामी मकरंदनाथांचं साधनाधिष्ठित जीवन आपल्याला उलगडून दाखवलं. सद्गुरुपदिष्ट साधना आणि त्याला पूरक म्हणून स्वप्रतिभेनं विकसित केलेल्या साधना असे वेगवेगळे प्रयोग करत सद्गुरु कार्यात सहभागी होत जवळपास 10 वर्ष होऊन गेली. आत्मदर्शनाच्या ध्येयाकडे अग्रेसर होत असतानाच त्यांच्यातील कुशल संघटक घडत गेला. स्वामी माधवनाथांच्या संगतीत स्वामी मकरंदनाथांचे संतत्व आणि नेतृत्व हे दोन्ही गुण दिवसेंदिवस विकसित होत होते. याच दरम्यान स्वामीजींच्या जीवनातील आणखी एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली. 3 जून 1986 या दिवशी स्वामीजी आणि मधुराताई यांचा विवाह होऊन त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या पाद्यपूजेनंतर आशीर्वाद देताना स्वामी माधवनाथ म्हणाले, प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा. त्याप्रमाणे आपली प्रापंचिक कर्तव्य पार पाडत असताना परमार्थाला प्राधान्य देणारे स्वामीजी आणि त्यासाठी त्यांना सर्व भावे साथ देणाऱ्या सौभाग्यवती मातोश्री मधुराताई, एक पती, पिता आणि पुत्र, तसंच आता सासरे आणि आजोबा देखील, ही सारी नाती त्या संदर्भातली कर्तव्य स्वामीजी कसे पार पाडतात, कसं आहे त्यांचं गृहस्थ जीवन, हे ऐकण्यासाठी आपण सारेजण नक्कीच उत्सुक असाल. मी पूजनीय मधुराताईंना विनंती करते की त्यांनी स्वामीजींच्या जीवनातील 1986 ते 2016 या कालखंडाविषयी आम्हाला काही सांगावं.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. ज्या देहामध्ये शरीरामध्ये अखंड नामस्मरण चालू आहे, ज्या देहामध्ये आत्मज्ञान वास करून आहे, अशा पुण्य शरीराचा म्हणजे स्वामी मकरंदनाथांचा आज जन्मदिवस. 1986 साली आमचा विवाह झाला. गेली 30 वर्षे मी त्यांच्या सहवासात त्यांच्या बरोबर आहे. या काळातील काही घटना प्रसंग सांगण्याचा मी प्रयत्न करते. सुरुवातीच्या काळात त्यांनी दिलेला विश्वास आणि प्रेम या गोष्टींमुळे मी संसारात स्थिर झाले. त्यांचे संपूर्ण जीवन स्वामी आणि स्वामी कार्य यासाठी आहे हे काही काळातच माझ्या लक्षात आलं. रोज केंद्रात जाणं हे त्यांच्या दिनचर्येचाच एक अविभाज्य भाग होता. जीवनाच्या केंद्रभागी स्वामीजींना ठेवून त्यांनी आपले सर्व जीवन घेतलं होतं. हळूहळू मीही केंद्राच्या वातावरणाशी समरस झाले. केंद्रात गेल्यावर त्यांचं आणि स्वामीजींचं असलेलं विलक्षण असं नातं सहजच कळत होतं. त्यांच्या आणि स्वामीजींच्या नात्यात काय जादू होती कोणास ठाऊ, पण वेगळेपण मात्र निश्चित जाणवत असे. ते दोघेही भेटताना अगदी एकरूप असल्याचे भासत. 1992 साली आमच्या जीवनाला वेगळीच कलाटणी देणारा प्रसंग घडला. त्या प्रसंगाने प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षरित्या पुढे येणाऱ्या जबाबदारीची जाणीव आम्हाला करून दिली. पूजनीय स्वामीजींनी संप्रदायाचे उत्तराधिकार स्वामी मकरंदनाथांकडे सुपूर्त केले. त्यावेळी मंदार 5 वर्षाचा आणि केदार अवघा 3 वर्षाचा होता. त्यामुळे संसारही तसा नुकताच सुरू झाला होता. मुलंही लहानच होती. सामान्यपणे ज्या संसारात सगळ्यांना अडचणी येतात तशाच आम्हालाही होत्या. मुलांची दुखणी कुपणी आजारपणे चालू असत. त्याच काळात स्वामीजीही पॅरालिसिसने अंथरुणावर होते. त्यामुळे साहजिकच केंद्रातल्या जबाबदाऱ्याही वाढल्या होत्या. नोकरी, घर, केंद्र अशा सर्व ठिकाणी जरा आमची तारांबळ उडत असे, पण केवळ यांच्या शांत आणि स्थिर स्वभावामुळे तो काळ आम्ही निभावून नेऊ शकलो. 1992 नंतर आम्हा कुटुंबियांचाही त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांच्याविषयी असलेल्या आदराची जागा आता श्रद्धेने घेतली. या सर्व धावपळीच्या काळात कधी कधी मुलांची आणि त्यांची 4-4 दिवस भेट होत नसे, कारण ते केंद्रातून उशिरा येत आणि मुलं तोपर्यंत झोपून जात असत. एक गंमत म्हणून सांगते, एकदा हे केंद्रात गेल्यावर संध्याकाळी मी मुलांना शिवाजी महाराजांची गोष्ट वाचून दाखवत होते. त्यात असं वाक्य होतं की शहाजीराजे सतत मोहिमांवर असल्यामुळे शिवाजी महाराजांना त्यांचा सहवास फार लाभला नाही. हे वाक्य ऐकताच मुले म्हणाली, आई आमचं आणि बाबांचं पण तसंच आहे. असं असलं तरी त्यांनी मुलांकडे कधी दुर्लक्ष केलं नाही, तर त्यांच्यावर शिस्त आज्ञाधारकता याचे उत्तम संस्कार केले. एक प्रसंग सांगते, आम्ही त्यावेळी दिवाळी वाईला साजरी करत असो, कारण आईदादा वाईला होते आणि मुख्य म्हणजे मुलांना तिथे खेळायला जरा मोकळी जागा होती. मागच्या वर्षी दिवाळीला गेलो होतो. नरक चतुर्दशीचा दिवस होता. मुलांनी सकाळी भरपूर फटाके उडवले आणि नंतर नाचत ती घरात आली. आम्ही स्वयंपाकाच्याच तयारीत होतो तेवढ्यात हे बाहेरून आले. बाहेर झालेला फटाक्यांचा कचरा त्यांनी पाहिला होता. हा कचरा कोणी केला असं विचारल्यावर मुलं म्हणाली, आम्ही फटाके उडवले. मुलांनी काय केलं होतं, आमच्या घरासमोर कचरा न करता समोरच्यांच्या घरासमोर सगळा कचरा केला होता. हे म्हणाले, तो कचरा आधी झाडा आणि मगच जेवा. संध्याकाळीच लक्ष्मीपूजन आहे, त्या काकूंना हे सगळं स्वच्छ करावं लागेल. मला जरा वाईट वाटलं. मी म्हटलं, मी झाडते, त्यांना नका सांगू. हे म्हणाले, अजिबात नाही, त्यांनी कचरा केलाय तो त्यांनाच झाडून घेऊ दे, म्हणजे परत कधी असं ती करणार नाहीत. दोन्ही मुलांनी निमूटपणे रस्ता झाडून स्वच्छ केला. 1996 साल गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी स्वामीजींनी आपला देह त्यांच्या सद्गुरुचरणी लीन केला. सर्वांना शोक अनावर झाला होता. त्याचवेळी स्वामी मकरंदनाथ सर्वांना धीर देत होते, सर्वांची मनस्थिती राखायचा प्रयत्न करत होते. आपल्या सद्गुरूंच्या विरहाचे दुःख बाजूला ठेवून हाच त्यांचा सशिष्य सुपुत्र कार्याची घडी नीट बसवायला निघाला होता. सांधा बदलताना थोडा खडखडाट होतोच, तसा खडखडाट इथेही स्वामी मकरंदनाथांना सहन करावा लागला. अनेक नको त्या प्रसंगांना तोंड द्यावे लागले, परंतु तेव्हाही ते न डगमगता धैर्याने त्याला सामोरे गेले. त्यांचे दोन जीवाभावाचे सहकारी केंद्राच्या कामापासून बाजूला गेले याचे त्यांना फार दुःख झाले. केंद्रात येणाऱ्या सर्व नव्या जुन्या साधकांना केंद्राच्या कामाशी बांधून ठेवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू होता. सर्वांची मन जपण्याचा ते प्रयत्न करत होते. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून ते केंद्र संपल्यावर काही ज्येष्ठ साधकांच्या घरी जात त्यांच्या अडचणी समजून घेत असत, त्यांना केंद्राच्या उपक्रमांची माहिती देत. परंतु या सर्व गोष्टींचा त्यांना अतिशय शारीरिक आणि मानसिक ताण येत असे. हे आज मी म्हणतीये तेव्हा मात्र त्यांनी कधीच हे बोलून दाखवलं नाही. सर्वतोपरी ते प्रयत्नच करत राहिले. ते अक्षरशः झिजत होते. दिवसभर असा त्यांचा धकाधकीत जाई आणि रात्री मात्र स्वामींच्या आठवणीने त्यांची वाकवता अगदी तीव्र होत असे. एक वर्षभर थांबून 1997 साली त्यांनी अनुग्रह देण्यास सुरुवात केली. आता सद्गुरू म्हणून त्यांचं कार्य सुरू झालं होतं. रविवारी सकाळी ध्यान प्रवचन आटपून ते घरी येत आणि 10 वाजता अनुग्रहाला सुरुवात करत. आपल्याकडून हे काम स्वामीजींना जसं अभिप्रेत आहे तसंच घडावं यासाठी स्वामी मकरंदनाथ त्यांचे सर्वस्व पणाला लावताना दिसतात. अनुग्रहाच्या दिवशी ते अत्यंत अंतर्मुख असतात. त्यांचे संपूर्ण लक्ष त्यावेळी त्यांच्या शिष्यांवर एकत्रित झालेले असते. येणाऱ्या प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा, त्याला आत्मसुखाकडे घेऊन जाणारा मार्ग नीट समजावा म्हणून होणारी त्यांची तळमळ या दिवशी अगदी प्रकर्षाने जाणवते. एकदा अनुग्रहाचा दिवस होता आणि नेमकं त्याच दिवशी मंदारचं एक ऑपरेशन होतं. तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. साहजिकच त्याला ऑपरेशनच्या वेळी बाबा जवळ असावेत असंही वाटत होतं. स्वामीजींनी नेहमीप्रमाणे शांतपणे पूर्ण वेळ देऊन अनुग्रह दिले आणि सर्व आवरून ते निघणार. त्याचवेळी सुमारे 12:30 वाजता एक भगिनी अगदी धापाटाकीत आल्या. उशीर झाल्यामुळे जरा खजिलही झाल्या होत्या. त्या दळून आल्या होत्या. उशीर का झाला असं विचारलं तर त्यांनी सांगितलं की पहाटेच्या वेळी त्या दळून प्लॅटफॉर्मवर आल्या आणि चुकून बारामतीच्या रेल्वेत बसल्या आणि मग तेथून त्या पुण्याला आल्या. स्वामीजी उठलेले पाहून त्यांना रडू कोसळले. आता आपल्याला अनुग्रह मिळणार नाही असं त्यांना फार वाईट वाटत होतं. मी त्यांना बसवलं, थोडं खायला दिलं आणि यांच्या कानावर घातलं. यांनी काही क्षण विचार केला आणि म्हणाले, त्यांना आत पाठव, त्यांना अनुग्रह देऊनच मी बाहेर पडतो. त्या भगिनी अगदी समाधानाने परत केल्या. इकडे दवाखान्यात प्राध्यापक दिलीप शेठ आणि जयंत खळदकर यांनी ती वेळ सांभाळून नेली होती हेही तितकंच खरं आहे. असे अनेक प्रसंग गेल्या 30 वर्षात घडले, अजूनही ते अशी वेळ येते. अनुग्रह, भोगाव शिबीर, नागपूर आनंद यात्रा, केंद्राचे उत्सव, अशा वेळी निष्ठेची खरी कसोटी त्यांची लागते. अशा रीतीने त्यांनी आपल्या देहाची पर्वा न करता अतोनात कष्ट केले. सांप्रदायिक कार्याबरोबरच नोकरी नित्याची केंद्र, प्रवचन, वाढत जाणारा साधक वर्ग, त्याचबरोबर पुढे पुढे सरकत जाणारा संसार, ही सर्व कर्तव्य यथाशक्ती योग्य न्याय देऊन ते पार पाडत होते। पण देहावर याचा अति ताण येऊ लागला, इतका की कधी कधी त्यांना जेवायलाही वेळ मिळत नसे। विशेषतः गुरुवारी सत्संगानंतर तर ते न जेवताच बँकेत जात। सद्गुरूंनी सोपवलेल्या कार्यासाठी पुरेसा वेळ देता यावा यासाठी 2002 मध्ये त्यांनी नोकरी सोडली। स्वामीजींवर केवळ श्रद्धा असल्यामुळे त्या बळावर त्यांना हा निर्णय घेणं सहज शक्य झालं। त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे घरात असतात ते एक कुटुंब प्रमुख म्हणून, एक कर्तव्यदक्ष पिता, आज्ञाधारक पुत्र, समजूतदार पती, आता प्रेमळ सासरे आणि आजोबा देखील, अशा अनेक भूमिका ते एकाच वेळी लीलया पार पाडताना दिसतात। या जबाबदाऱ्या पार पाडत असताना ते आमच्याबरोबर एक व्यक्ती म्हणून असतात, पण खरं तर ते अव्यक्तीच आहेत। पिता म्हणून मुलांच्या शाळा कॉलेजची ऍडमिशन असो, प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे राहणे असो, यात कुठेही कमतरता नसते। आमच्या दोन्ही मुलांच्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या वेळी प्रत्येक कॉलेजचा स्वतंत्र फॉर्म भरावा लागत असे, त्यावेळीही हे दोन्ही मुलांबरोबर प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन रांगेत उभे राहून फॉर्म आणत असत। त्यावेळी आपण कोणी विशेष आहोत हे त्यांच्या मनातही आलं नाही। ही माझी प्रापंचिक जबाबदारी आहे, मी माझे कर्तव्यच केले असे ते म्हणतात। नाही चिंतीला भोग कधीही, नाही निरविला त्याग तसाही, व्यर्थ जीवनी कधी ना भ्रमलो, विषयी तैसा नाही भटकलो। हे अगदी खरं आहे, त्यांची वृत्ती निरिच्छा आणि संन्यस्ता आहे। कोणताही मान मरातप कीर्ती यापासून ते लांब राहण्यास पसंत करतात। 1998 पर्यंत ते कधी कधी सायकलवरूनही केंद्रात जात होते। त्यांची राहणी अत्यंत साधी आहे। आपल्या इथे येणाऱ्या 2-3 साधकांनी आम्ही तुम्हाला गाडी देतो, आता गाडी वापरा म्हणजे तुमचे श्रम कमी होतील, आता तुम्ही आमचे स्वामी आहात असं सांगितलं। त्या गोष्टीला तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि वेळ येईल तेव्हा हेही घडेल असं प्रेमळपणाने सांगितलं। अशा कोणत्याही प्रकारच्या प्रलोभन आणि आकर्षणांपासून ते सावध असतात। या सर्व गोष्टींना आम्ही कुटुंबीय अगदी जवळून साक्षीदार आहोत। केंद्राची गरज म्हणून गणेशपुरम ही अद्ययावत सर्व सुखसोयींनी युक्त अशी वास्तू उभी राहिली। त्याही वेळी त्यांचं योग्य मार्गदर्शन, कुशल संघटन याचं प्रत्यंतर आलं। त्यावेळी तेथील प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत त्यांनी लक्ष घातलं। आपल्या सद्गुरूंचे कार्य वर्धिष्णू होत आहे, जणू त्यांच्या कार्याची पताका उंचावर नेण्यास आपण हातभार लावतो आहोत, हीच भावना त्यावेळी मनात होती। मंदार नोकरीनिमित्त ठाण्याला गेला। प्रथमच घरापासून दूर जाणार होता, जरा हळूवार झाला होता। त्यावेळीही त्याला भावनिक आधार म्हणून वेळात वेळ काढून ते ठाण्याला जात असत। त्याच्याबरोबर तिथे 2-3 दिवस राहत। तो इथून जाताना ते त्याला म्हणाले होते, तू आता एकटा आहेस ही संधी समज, असा काळ आयुष्यात परत येईल हे सांगता येणार नाही, तेव्हा साधना वाढव, या एकांताचा उपयोग साधनेसाठी कर, तेच तुझ्या कामी येईल। आणि खरोखरच तो तिथे एका संयमाने आणि स्थैर्याने राहिला। रोज ध्यानाला बसणे, ज्ञानेश्वरी वाचणे याशिवाय तो झोपत नसे। त्याच्याकडून हे ऐकले की आई वडील म्हणून आम्हाला खूप संतोष होईल। अलीकडेच दोन्ही मुलांची लग्ने झाली। एक वडील आणि एक सद्गुरू म्हणून त्यांनी मुलांना सांगितलं, तुम्ही नोकरीत आता स्थिर झाला आहात, तुमच्या पत्नीचीही तुम्हाला अनुकूल साथ आहे, तेव्हा पैशाच्या मागे न धावता आहे त्या परिस्थितीचा फायदा परमार्थासाठी करून घ्या, परमार्थाने जीवन धन्य होतं, असे हे ऐश्वर वंदनीय जीवन, या जीवनाला माझे कोटी कोटी प्रणाम। स्वामीजी आपल्याला निरामय दीर्घायुष्य लाभो, हीच पांडुरंगाच्या स्वामीजींच्या चरणी प्रार्थना। माझा स्वामीजींबरोबरचा हा प्रवास, त्यांचा मिळत असलेला सहवास, अत्यंत सुखदायी असा आहे। मात्र याचा पारमार्थिक अंगाने जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा असं मात्र वाटतं। शेवटी स्वामीजींपाशी मागणं म्हणते, घेई आम्ही जन्म याच साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया।
ग्रेट पीपल डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरंटली, याची प्रचिती स्वामी आणि मधुरातेंच्या गृहस्थाश्रमी जीवनावरून आपल्याला येते। चार चौघांकरता सुख दुःख मिश्रित प्रपंच, पण तो त्यांनी अशा पद्धतीनं केला की त्यांचा प्रपंचच परमार्थरूप होऊन गेला, अनेकांना सामावून घेत आपल्याबरोबर घेऊन जात विस्तारत गेला। सामान्य माणसांप्रमाणे त्यांचा प्रपंच संकुचित न राहता खऱ्या अर्थानं व्यापक झाला तो 1996 सालानंतर। स्वामी माधवनाथांनी 30 जुलै 1996 ला देह ठेवला। त्यावेळी सद्गुरु विरहाचं दुःख आपल्या सर्वांप्रमाणे स्वामी मकरंदनाथांनाही झालंच की आपलं दुःख बाजूला सारून आपलं पडके पण बाजूला ठेवून ते अनेक साधक बंधू भगिनींना आधार देण्यासाठी त्यांच्या जीवनातील पोकळी दूर करण्यासाठी कटिबद्ध झाले। स्वामी माधवनाथांनी सोपवलेली संप्रदायाची तसंच मंडळाच्या कार्याची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली। त्याला देखील आता 20 वर्ष होत आली। 1996 सालापासून आजपर्यंत त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा आता आपल्या समोर मनोगताच्या रुपाने मांडेल सद्भक्त सुचित्रा सिंह।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामीजींसारख्या समर्थ सत्पुरुषाच्या कार्याचा आढावा या कार्यक्रमाच्या निमित्तानं घ्यायचा प्रयत्न केल्यावर लक्षात असं आलं की माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला तो घेणं केवळ अशक्य आहे। तरी देखील विचार केल्यावर जाणवलं की त्यांच्या कार्याचा परिपाक म्हणजे स्वामीजींच्या सान्निध्यात माझ्यासारख्या असंख्य साधकांची जीवनं पूर्णपणे बदलून गेली, सुखमय झाली। येणाऱ्या प्रत्येक साधकाचे ते आधार बनून राहिले। त्यांच्या प्रेम आश्वासक सहवासात साधनेची वाटचालही अतिशय आनंद देणारी, दिवसेंदिवस शांती प्रदान करणारी झाली असा आपल्यातल्या प्रत्येकाचा अनुभव आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं 1996 पासून आतापर्यंतच्या स्वामीजींच्या कार्याचा आढावा मनोगतातून घेण्याचा प्रयत्न केला आहे। काही वैयक्तिक प्रसंगातून तो प्रवास उलगडून दाखवला असला तरी आपल्यातल्या प्रत्येकाबरोबर घडलेल्या अशाच प्रसंगांची आठवण आपल्याला होईल व स्वामी कार्य हे आपल्या हृदयात कसं प्रस्थापित होऊन विकसित होत गेलं याचा आश्चर्यकारक अनुभव माझ्यासारखाच कदाचित आपल्यालाही येईल। स्वामी कार्याचं एक साक्षी म्हणून अवलोकन करत असताना स्वाभाविकपणे मन भूतकाळात गेलं। 1989 साली मी मोठ्या स्वामीजींकडे यायला लागले, तेव्हा कॉलेजवर शिकत होते। मोठ्या स्वामीजींचं विलक्षण आकर्षण वाटत असे, झपाटल्यासारखे त्यांच्याकडे आम्ही जात असू। त्यावेळी स्वामीजींचं अध्यात्म मंगलधाममध्ये ज्ञानेश्वरीवर प्रवचन व्हायचं रविवारी आणि त्याच्या आधी ध्यानाला बसायला स्वामीजींबरोबर मिळायचं त्याचं फार आकर्षण वाटायचं। पण स्वामीजींचं आजारपणामुळे त्या उपक्रमात खंड पडला। मोठ्या स्वामीजींनी जुलै 96 मध्ये बळी ठेवल्यानंतर ऑक्टोबर 96 मध्ये स्वामी मकरंदनाथांनी ध्यान व ज्ञानेश्वरीचा हा उपक्रम पुन्हा सुरू केला. त्यांच्या ज्ञानेश्वरी प्रवचनाला अतिशय ओढीन न चुकता आम्ही यायचो. आठवडाभर आम्ही रविवारची वाट पाहत असू. परमार्थ म्हणजे नक्की काय आणि तो जीवनात उतरवायचा असेल तर काय करावं लागेल हे खरंतर स्वामीजींच्या त्या प्रवचनातून उलगडत गेलं. साधकांनी प्रयोग करायला पाहिजे, स्वतःवरती दैनंदिन जीवनात प्रयोग करावेत असं ते वारंवार सांगायचे. स्वामीजींच्या या ज्ञानेश्वरी प्रवचनातून उलगडत गेलेल्या गोष्टींचा असे प्रयोग करताना फार उपयोग व्हायचा. काही अडलं किंवा समजलं नाही तर सत्संगात प्रश्न विचारता यायचे. त्यावेळेला दर गुरुवारी सत्संग हे स्वामीजींच्या शुक्रवार पेठेतल्या घरी व्हायचे. म्हणजे जशी गर्दी वाढत गेली तसतसे मग ते नाही अपार्टमेंट मध्ये ना अध्यात्म वगैरे आणि आता आपण इथे जे गुरुवारचे सत्संग घेतो ते गणेशपुरम मध्ये असे शिफ्ट होत गेले. या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाचा उपकार असा की स्वानुभवाबरोबर प्रश्न विचारण्याला साधकाला नेमकं काय काय अडत असेल याचं सखोल चिंतन आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वामीजींनी केलेलं मार्गदर्शन यामुळे प्रश्न विचारणाऱ्या साधकाबरोबर उपस्थित सर्व साधकांचा मार्ग मोकळा होऊन जातो. स्वामीजींच्या प्रवचनाचं आणि सत्संगाचं अजून एक वैशिष्ट्य असं की प्रवचन सुरू असतानाच ते जिथे शक्य आहे तिथे साधनेचे प्रयोग साधकांकडून करून घेतात. अशा त्यांच्याबरोबर केलेल्या साधनांचा आणि त्यांनी करून घेतलेल्या आनुषंगिक साधनांचा उपकार असा की थोडं थोडं का होईना आपल्याला हे जमत आहे आणि हे खूप अवघड जरी असलं तरी नेत्यांनी योग्य दिशेने प्रयत्न केले तर त्यांच्या कृपेने आपल्याला हे जमू शकेल असा विश्वास त्यांनी प्रदान केला. स्वामीजींच्या कार्यासंदर्भात चिंतन करत असताना एक गोष्ट फार ठळकपणे जाणवली ती अशी की संप्रदायाची शुद्धता व पवित्रता आपल्या पश्चात जपली जावी ही मोठ्या स्वामीजींची जी तळमळ होती ती जपण्याकरता त्यांनी देह ठेवल्यावर स्वामी मकरंदनाथांना खूप कष्ट घ्यावे लागले. त्याबाबतीत त्यांनी कधीच तडजोड केली नाही. मला त्या संदर्भात अगदी सुरुवातीच्या काळात घडलेले दोन प्रसंग अगदी स्मरणात राहिले. माझ्या अपार्टमेंटमध्ये ते एकदा म्हणाले होते की अनुग्रहाचे अधिकार मला लगेच कुणालाही देता येणार नाहीत. स्वामीजींना हे अपेक्षित नव्हतं. अजून 10 वर्ष तरी मी कुणालाही कसलेही अधिकार देणार नाही. आणि अध्यात्म निवडण्यामध्ये ते एकदा म्हणाले होते की मला जर इथे त्रास झाला तर मी स्वामीजी माझ्यावरती सोपवलेलं कार्य माझ्या घरून देखील करू शकतो. या दोन प्रसंगांवरून त्यावेळी लक्षात असं आलं की व्यक्ती म्हणून त्या काळात त्यांना काही गोष्टींचा आतोनात त्रास होत होता पण त्या गोष्टी साधकांपर्यंत पोहोचत नव्हत्या. पण एक गोष्ट मात्र निश्चित की त्याचा त्यांच्या तब्येतीवर मात्र कायमचा परिणाम झाला. आज जो केंद्रात केवळ शुद्ध परमार्थ सांगितला जातो व ज्या उंचीवरून आपली सर्व केंद्र चालतात ती घरी सुस्थितीत आणण्याकरता त्यांना कोणकोणत्या दिव्यातून जावं लागलं असेल याची कल्पना नुसती केंद्रात येऊन जाणाऱ्या आमच्यासारख्या साधकांना तेव्हा येणं शक्यच नव्हतं. त्याच सुरुवातीच्या धकाधकीच्या अस्थिर अशा काळात मोठ्या स्वामीजींचं भुगाळ साधकाचं स्वप्न स्वामी मकरंदनाथांनी सत्यात उतरवलं. साधकांना शांतपणे निर्वेळपणे साधना करता यावी म्हणून भुगाळला एक साधकाश्रम बांधायचं स्वामीजींनी ठरवलं होतं. भुगाळचा आश्रम बांधला गेला तो स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर 1998 मध्ये त्याचा भव्य उद्घाटन सोहळा झाला. आता थोडी तरी भुगाळला डेव्हलपमेंट झाली पण तेव्हा तिथे काहीच नव्हतं. उद्घाटन सोहळ्यासाठी आम्ही सगळेजण बसने तिथे पोहोचलो तर अचानक दृष्टीस पडलेला तो टुंडाळ परिसर आणि तिथे पार पडलेला देखणा सोहळा यांनी आपल्या आत्मदर्शनाकडे चाललेला प्रवास स्वामीजींच्या कृपाछत्राखाली सुरक्षितपणे होणार असा विश्वास जागृत झाल्याचं मला स्पष्ट आठवतं. त्या सुरुवातीच्या काळातच आळंदीला मंडळानं एक आनंद यात्रा काढली होती. त्यावेळी नृसिंह सरस्वती महाराजांच्या मंदिरात एक कार्यक्रम झाला होता. मुख्य समारंभावरती तिथे अशा गोती ओव्या होत्या त्याच्यावर आम्ही सगळेजण बसलो होतो. तेव्हा मात्र मोठ्या संख्येने सगळे एकत्र स्वामी मकरंदनाथांच्या सान्निध्यात बसले असताना आपलं हे कुटुंब आहे अशी पहिल्यांदा प्रकर्षानं जाणीव झाली. पुढे जेव्हा मंडळाने पारायण सोयी पावस पंढरपूर आनंद यात्रा आयोजित केल्या तेव्हा तेव्हा हीच भावना वृद्धिंगत होत गेली. त्यात प्रेम आलं, आपलं कारणीय सुसमजून सेवा करण्याची वृत्ती अशा कार्यक्रमातून निर्माण झाली. या प्रत्येक उपक्रमाचा काही ना काहीतरी उपक्रमातून काही ना काहीतरी प्रेरणा मिळत गेली. पण 2003 सालचा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा एक खोलवर ठसा उमटून गेला. तेव्हा केंद्रात ज्ञानेश्वरी पारायणाची निवेदनं सुरू झाली, तारखा डिक्लेअर झाल्या आणि पारायणाच्या शेवटच्या दिवशी आमच्या धाकट्या गावाचं प्रसादचं लग्न होतं. तर लग्नाच्या घाईगडबडीत आपल्याला पारायणाला बसता येणार नाही असं मनात विचार येऊन गेला आणि त्या दिवशी माया अपार्टमेंट्सला संध्याकाळ केंद्र झाल्यावर स्वामीजींना नमस्कार केला तर स्वामीजी म्हणाले आपण पारायणाला बसायचं. तिथे आमच्यासाठी गोष्ट संपली, आम्ही सगळेजण पारायणाला बसलो. त्यावेळी सकाळी पारायण आणि संध्याकाळी कार्यक्रम, दीड दोन तासाचा कार्यक्रम असायचा. आश्चर्य म्हणजे आम्हाला संध्याकाळच्या कार्यक्रमाला सुद्धा यायला जमलं. त्यावेळी स्वामीजींच्या कृपेने लक्षात असं आलं की आपण आपल्या आत्मदर्शनाच्या मार्गावरून नेताने फक्त चालत राहण्याची आवश्यकता आहे, बाकी संसारातल्या गोष्टी खरंच सहज सुटत राहतात, त्या मॅनेज होत राहतात. पारायणाच्या शेवटच्या दिवशी स्वामीजी सकाळी कार्यक्रमाला येण्याकरता निघाले आणि घरी लक्षात आलं त्यांच्या की रात्री झोपेतच त्यांच्या वडिलांचं दादांचं देहावसान झालेलं होतं. त्या परिस्थितीत ते सकाळी गीता पठणाला आणि संध्याकाळी समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्या दिवशीचं त्यांचं प्रवचन आठवलं की आजही अंगावर काटा उभा राहतो. मनुष्याणां सहस्रेशु या श्लोकावरचं त्यांचं प्रवचन ऐकताना जणू वेजेचा लोग अंगावरती कोसळतो आहे असा अनुभव आला. जीवनात घडणारी कुठलीही घटना आपल्या परमार्थाच्या आड येऊ शकत नाही हा धडा त्या दिवशी हृदयावर कायमचा कोरला गेला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वामी नकरेनाथांच्या चरित्राचं अवलोकन करत असताना असं लक्षात आलं की संप्रदायाचे अधिकार त्यांच्याकडे सुपूर्त करताना मोठ्या स्वामीजींनी जी अपेक्षा व्यक्त केली त्याचं तंतोतंत पालन करत स्वामी नकरेनाथांनी त्यांच्यावर सोपवलेल्या कार्याचा विस्तार केला. स्वामीजींनी संप्रदायाचे अधिकार प्रदान केले त्या कार्यक्रमात ते म्हणाले होते, माझ्या सर्व अनुग्रहितांची जबाबदारी माझ्या पश्चात यांच्याकडे आहे. ही त्यांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वामी मकरनाथांनी किती कष्ट घेतले असतील कोण जाणे. 2003 सालचा एक प्रसंग आहे. स्वामीजी त्यावेळी साधकांबरोबर त्यांच्या घरीच रोज सकाळी ध्यानाला बसत असत. मी देखील एकदा अगदी मर राहून ओरून त्यांच्याकडे सकाळच्या ध्यानाला गेले. ध्यान झाल्यावरती नमस्कार करून स्वामीजींना म्हणलं, स्वामीजी मी घर नोकरी सगळं सांभाळून मला जेवढी शक्ती बुद्धी आणि समज आहे तेवढी सगळी वापरून आपण सांगता त्याप्रमाणे साधना करते, आता बाकी सगळी जबाबदारी तुमची आहे. हे सांगताना मला रडू कोसळलं. स्वामीजी म्हणाले हो पाठवच नाही. आणि मग म्हणाले थोडी मी शांत झाल्यावर म्हणाले आपण थोडा वेळ ध्यानाला बसवचं का. मी ध्यानाला बसल्यावर अनुग्रहाची सगळी प्रक्रिया सांगत माझ्याकडून त्यांनी ध्यान करून घेतलं आणि मग म्हणाले रोज असं ध्यानाला बसायचं, मग बाकी जबाबदारी माझी. त्यांनी आपल्या सगळ्यांची जबाबदारी इतर केव्हाच घेतली होती, पण आपण नेमकं काय करणं अपेक्षित आहे हेही ते वैयक्तिक भेटीत प्रवचनातून सत्संगातून वेळोवेळी सांगून आपल्याला सावध करत राहिले. मोठ्या स्वामीजींनी अजून एक गोष्ट फार क्लिअरली सांगून ठेवली होती, ती म्हणजे संप्रदायिक जबाबदारी बरोबर मंडळाची जबाबदारीही नकरनाथांनी विश्वस्त म्हणून पार पाडायची आहे. ही स्वामीजींची आज्ञा देखील स्वामी नकरनाथांनी तंतोतंत पाळली. मंडळाच्या प्रत्येक कामात सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते इन्व्हॉल्व्ह असतात. विविध प्रकृतीच्या मंडळींना सांभाळून घेत केंद्रात चालणाऱ्या अनेक लहान मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन, अनेक व्यवस्था, अनेक समित्या, आर्थिक नियोजन, ट्रस्टशी संबंधित काही कायदेशीर गोष्टी, ग्रंथनिर्मिती अशा असंख्य आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही इतक्या लहान गोष्टींपासून ते अत्यंत महत्वपूर्ण निर्णय व त्याची अंमलबजावणी या सगळ्या गोष्टीत त्यांचं लक्ष असतं. गणेशपुरमचं बांधकाम आणि आपल्या या धाम मंदिराचं जेव्हा इंटिरियर सुरू होतं तेव्हा दिनेश इन्वॉल्व होता, शशांक इलेक्ट्रिफिकेशनचं काम करत होता, आम्ही पण काही जण होतो, त्यावेळी आम्हाला प्रत्येकाला अनुभव असा आला की अगदी बारीक सारीक गोष्टी सुद्धा त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही ते खूप इन्वॉल्व होऊन लक्ष घालून देऊन इंटरेस्टने काम करत असतात. ते करत असतानाही आपल्या सद्गुरूंच्या कार्याची ही सेवा आहे असा त्यांचा भाव असतो. त्यांच्या सगळ्या कृतीतून त्यांचं स्वामीजींवरचं प्रेम प्रकट होत असतं. गणेशपुराच्या धाम मंदिराची उभारणी हा स्वामीजींच्या कार्याचा एक महत्वपूर्ण लँडमार्क. साधक विश्वाला नूतन संजीवनी देणाऱ्या या तीर्थक्षेत्राची निर्मिती हे स्वामीजींचं आपल्या सगळ्यांवर असलेल्या निर्व्याज प्रेमाचं प्रतीक आहे असं वाटतं. खरं तर त्या प्रेमाकरता केवळ जगतो आहोत असं वाटतं. भगवत प्राप्ती हे एकच ध्येय आपल्या जीवनात शिल्लक असावं अशी स्वामीजींची माऊलीच्या मायेपोटी तळमळ आहे. म्हणून तर ते कसं साध्य होईल याचा युक्त्या ते आपल्याला न कंटाळता सांगत राहतात. आपल्या दिवसभरातला काळ हा अनुसंधानात जावा याकरता मध्यवर्ती संकल्पांची युक्ती त्यांनी आपल्या हातात दिली. शुक्रवार पेठेतल्या त्यांच्या घरी जे सकाळचं ध्यानाचं केंद्र चालायचं त्यात ते आजचा दिवस आपण कसा घालवू शकू अशी युक्ती तिथल्या साधकांना सांगत असत. आणि तिथे जमलेली सगळी मंडळी रोज त्याप्रमाणे अभ्यास करायचे. एकदा मी काही निमित्तानं त्यांना सकाळच्या वेळेला फोन केला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सध्या ते सगळेजण मिळून कसा अभ्यास करतात आणि आज त्यांनी कुठला अभ्यास करायचा ठरवलेला आहे. तिथे येणाऱ्या मंडळींवर तो प्रयोग यशस्वी होतो आहे हे त्यांनी पाहिलं असावं आणि मग मध्यवर्ती संकल्पांच्या भोवती गुंफलेली शिबिरं व्हायला लागली. आणि मग 2009 साली त्या संकल्पना स्वामीजींनी मुख्य केंद्रात अभ्यासाकरता रुजवल्या. त्याचा अपरिमित लाभ आपल्या प्रत्येकाला झाला. आपल्याला बोध व्हावा याकरता मोठ्या स्वामीजींनी हा खेळ मांडला. त्यांच्या पश्चात स्वामी मकरंदनाथांनी आपल्यासाठी अपार मेहनत घेतली. आपलंही सर्वांचं त्यांच्यावर प्रेम जडलं. त्या प्रेमाचं बोधात रुपांतर हो सर्व साधक विश्वाला त्यांच्या कृपेनं अनवरत आनंदाचा लाभ होवो हीच त्यांच्या श्रीचरणी प्रार्थना. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षा नको गुणवंता रघुनायका मागणे हिची आता. हरि ओम तत्स.
स्वामी माधवनाथांनी एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलेल्या कार्याचा विस्तार स्वामी मकरंदनाथांनी केला आणि गेल्या 20 वर्षात अविरत परिश्रमानं आणि धोरणात्मक दृष्टीनं स्वामी कार्याला आणखी उंचीवर नेऊन ठेवलेलं आपण आज पाहतो आहोत. त्याचं नेमकं चित्रण सुचित्रानं केलं. आजच्या या मंगलप्रसंगी आपल्या सर्वांच्या वतीनं सद्भक्त सौभाग्यवती अनुराधा कुलकर्णी स्वामीजींचा औक्षण करेल आणि सद्भक्त राजेंद्र कुलकर्णी हार अर्पण करेल. स्वामीजींना 60 वर्ष लागल्यामुळे त्यांचे 60 दिव्यांनी आता आपण त्यांना ओवाळणार आहोत. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. गेली 40-45 मिनिट स्वामी मकरंदनाथांचा साधारण 40 वर्षांचा जीवनपट एका विशिष्ट कालखंडाच्या अनुषंगानं आता या तीन वक्त्यांनी आपल्या समोर उभा केला. स्वामीजींची जीवनगाथा ऐकताना आपण अगदी पल्ले होऊन गेलो. आपल्याला असं लक्षात आलं असेल की हे देयासक्त समर्पित जीवन काही एकदम घडलेलं नाही. स्वामीजींनी जाणीवपूर्वक केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा आणि सद्गुरु कृपा यांच्या संयोगातून घडणं आणि घडवणं या प्रक्रियेतून हे जीवन पूर्णतेला गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सद्गुरु प्राप्तीनंतर त्यांच्याकडून घडलेल्या श्रवणानं, शास्त्राच्या अभ्यासाने आणि स्वतःच्या चिंतनाने स्वामीजींनी आत्मदर्शन या आपल्या ध्येयाचं सुयोग्य आकलन करून घेतलं. आत्मदर्शन घ्यायचं असेल तर देहभावाचा निराश व्हायला हवा, प्रकृतीच्या पलीकडे जायला हवं. त्यासाठी सद्गुरुपदिष्ट साधना ही त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनती. अहंकाराला तिलांजली देण्यासाठी त्यांनी गुरुसेवेचं व्रत घेतलं आणि आपल्या सर्व गुणांसकट सगुण साकार सद्गुरूंच्या चरणी अधिकाधिक शरणागत होण्याचा अभ्यास केला. हे सर्व करण्यामध्ये स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्यामध्ये कष्ट आहेत. ते कष्ट त्यांनी मोठ्या आवडीनं आणि प्रेमानं केले. म्हणूनच आज एक उत्तुंग आदर्श आपल्या समोर आहे. आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्तानं आपणही आपल्या जीवनाकडे आपल्याला नेमकं काय हवं आहे, ध्येयाच्या दिशेनं वेगानं पावलं पडावीत यासाठी आपण कसे प्रयत्न करायला हवेत याचं चिंतन करूया आणि आत्मदर्शनाच्या अंतिम ध्येयाप्रत जाण्यासाठी साधना, सेवा आणि शरणागतीचा अभ्यास तीव्र संयोगानं करण्याचा संकल्प करूया. आपल्या या प्रवासात कायमच आपल्या सोबत असणाऱ्या, आपल्याला प्रोत्साहन देणाऱ्या स्वामी मकरंदनाथांना निरामय दीर्घायुष्य लाभावं ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. स्वामी मकरंदनाथ गेली काही वर्ष त्यांच्या वर्धापन दिन उत्सवाच्या वेळी आपल्याला एक अनोखी अशी काव्यभेट देत असतात. यावेळी स्वामीजींनी त्यांचं परमदैवत असलेल्या पांडुरंगावर एक अभंग रचलेला आहे. तो अभंग आता आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत स्वामीजींचे मित्रवर्य डॉक्टर मुकुंदराव तापकीर.
जीवाचे जीवन सुखाचे कारण, योगियाचे ध्यान पांडुरंग. जीवाचे जीवन सुखाचे कारण, योगियांचे ध्यान पांडुरंग मेघ श्याम निला आनंदाचा गावा मेघ श्याम निला आनंदाचा गावा वाळवंटी उभा पंढरी जीवाचे जीवन चंदनाची बुटी ललाटी केशर चंदनाची बुटी ललाटी केशर कासे पितांबर कसीला जीवाचे जीवन सम सुकुमार चरण सुंदर सम सुकुमार चरण सुंदर कटेवारी कर ठेविले से जीवाचे जीवन मकरंदा एक हरीचाची छंद मकरंदा एक मकरंदा एक हरीचाची छंद हरीचाची छंद मकरंदा एक हरीचाची छंद अंतरी गोविंद सर्व काळ अंतरी गोविंद सर्व काळ जीवाचे जीवन सुखाचे कारण योगियांचे ध्यान पांडुरंग योगियांचे ध्यान पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
आपण आता स्वामीजींचं चरित्र ऐकलं त्यांनी रचलेलं काव्य देखील ऐकलं तरीही त्यांच्या मुखातून काही ऐकल्याशिवाय आपल्या श्रवणाची तृप्ती होणार नाही त्यामुळे मी पूजनीय स्वामीजींना विनंती करते की त्यांनी आम्हाला आशीर्वचन द्यावं
सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। आजचा हा कार्यक्रम अतिशय प्रेमाचा आणि भावपूर्ण असा साजरा झाला. तृप्तीच्या सूत्रसंचालनापासून ते माझा परममित्र सुनील दादा सह धर्मचारिणी सौमधुराताई आणि परमभक्त सौ सुचित्रा यांनी माझ्या जीवनाबद्दल काही आठवणी विश्लेषण, जीवन कसं घडलं त्याबद्दल असं सांगितलं. शिवराम पंतांनी अभिष्ट चिंतनात्मक काव्य रचलं, त्या काव्याचं गायन अतिशय सुंदर झालं. सालापासून माझे वाढदिवस व्हायला साजरे व्हायला सुरुवात झाली. तेव्हा मी किती 41 वर्षांचा होतो. तेव्हा मी असं म्हटलं होतं की वयाच्या मनाने फार लवकर वाढदिवस साजरा होतो आहे माझा. त्या वाढदिवस साजरा होण्यासाठी म्हणून माझी संमती नव्हती, पण तो प्रेमाने साजरा झाला आणि तिथून पुढे हे वाढदिवस असे साजरे होऊ लागले. कारण मी स्वामीजींचा वाढदिवस प्रथम साजरा झालेला 1977 साली पाहिलेला होता. त्यापूर्वी स्वामीजींनी वाढदिवस साजरे होऊ दिले नव्हते आणि तो त्यांचा षष्ठ्यब्दी पूर्तीचा कार्यक्रम होता. 60 पूर्ण हा 59 पूर्ण आणि 60 लागत आहे. त्या समारंभामध्ये स्वामीजींचं झालेलं भाषण मला आठवतं. स्वामीजींनी त्यांच्या लहानपणापासून झालेल्या जीवनाचा आढावा घेतला, कोणाकोणाचा त्यांच्या जीवनावर प्रभाव पडला ते सांगितलं. सूर्यनमस्कार, चहा सोडून देणं, नियमित व्यायाम, अभ्यास, गीता आणि तिथून त्यांच्या जीवनाचा प्रवास त्यांनी मांडला. कोकबनहून ते पुण्याला आले ती घटना त्यांनी सांगितली आणि पुण्यात देखील सोमवार पेठेतून सदाशिव पेठेत राहायला आले ती घटना त्यांनी सांगितली. आणि त्यावेळेला जागा भाड्याने देणे आहे अशा पाट्या असत. त्या त्या ठिकाणी जागा पाहत ते भागेश्वर निवासपाशी थांबले असं त्यांनी सांगितलं. पण त्याआधी वेल्हाळवाड्यावरून ते पुढे गेले आणि त्यांच्या असं मनात आलं, इथं जर जागा भाड्याने देणे आहे अशी पाटी असती तर किती बरं झालं असतं असं त्यांनी सांगितलं. आणि तो वेल्हाळांच्या सभागृहातच बंगल्याचा कार्यक्रम होत होता. आपण अखंड मेहनतीनी कशी दुकानदारी केली, प्रपंच सरलाताईंच्या योगानी झाला जसा माझा प्रपंच मधुराताईंच्या योगानी झाला, तसं त्यांनी सरलाताईंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भगवंताच्या कृपेने जीवनात स्थैर्य प्राप्त झालं असं ते म्हणाले. आणि कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिख वाटे जीवा असं या 61व्या वर्षी मला वाटतं आहे असं ते म्हणाले. त्यांच्या तीनही मुली आणि त्यांचा मुलगा अत्यंत सुस्थिर उत्तम सात्विक असं जीवन जगताहेत त्याचा एक आनंद आहे असं ते म्हणालेले होते. लहानपणी गीता हातात आली, पुढे दासबोध हातात आला, ज्ञानेश्वरी सांगण्याची प्रेरणा निर्माण झाली, नाम घेऊ लागले, नामाचं पर्यवसान सोहम ध्यानामध्ये झालं आणि ज्ञानेश्वरीमुळं स्वरूपानंदांची भेट झाली, गुरुकृपा झाली. पुढे स्वरूपानंदांनी आपल्याला सद्गुरुपदी नियुक्त केलं आणि ही फार मोठी जबाबदारीनी सांभाळायला सुरुवात केलेली आहे असं ते म्हणत होते. '75 साली त्यांनी अनुग्रह द्यायला सुरुवात केली आणि 1977 साल होतं, 2 वर्ष झालेली होती, त्यामुळे मी सुरुवात केलेली आहे असं ते म्हणत होते. आत्ताच्या काळात दुकानदारी प्रपंच सांभाळून सांप्रदायिक कार्य यथाशक्ती यथामती मी करतो आहे असं ते म्हणाले. आणि आपल्या या कार्याला ज्ञानोबांचे, समर्थांचे, स्वामी स्वरूपानंदांचे, संप्रदायाच्या सर्व पूर्वसुरींचे आशीर्वाद आहेत. आणि इथं जी तरुण मंडळी येऊ लागलेली आहेत आणि ज्या प्रकारे साधनेची गोडी वाढतं ते जर पाहिलं तर सर्व संप्रदायाचे सत्पुरुष अशीनी डोळे लावून या कार्याकडे पाहत आहेत असं ते म्हणाले. तसंच आपलं जीवन कृतार्थ झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आपला प्रपंच परमार्थरूप झाला असं ते म्हणाले. इथं एक साधक विश्वाची उभारणी होते आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि तरुण सुशिक्षित साधक इथं आकृष्ट होत आहेत हे आपलं वैभव आहे असं ते म्हणाले. आणि 61 वर्षानंतर किती काळ आपल्या हातात आहे कोण जाणे असं ते म्हणाले. आपलं जीवन हे संतांच्या हातात आहे, सद्गुरूंच्या हातात आहे, त्यांची इच्छा असेल तितकं हे चालेल, मी कधीही जायला तयार आहे असे उद्गार त्यांनी 61व्या वर्षी काढले. मात्र जाण्याआधी तुमच्यातून कोणी जर तयार झाला तर मला हवा आहे असं ते म्हणाले. पण त्यांचं काम नुकतंच सुरू झालेलं होतं. मी निराशावादी नाही असं ते म्हणाले. अशा रीतीने त्यांनी जाण्याबद्दल उद्गार काढले. पण पाठोपाठ मी निराशावादी नाही असं ते म्हणाले. प्रयत्न करणं हा माझा स्वभाव आहे आणि मी प्रयत्न करत राहीन जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत. यश देणं हे भगवंताच्या हातात असं ते म्हणाले. तसंच ते असंही म्हणाले की कोणी तयार होणं माझ्या पश्चात हे ज्याच्या त्याच्या प्रयत्नावरही अवलंबून आहे. तुम्ही तुमचं जीवन कशाकरता जगता आहात त्यावरही ते अवलंबून आहे. म्हणून साधनेवर, चिंतन अनुसंधानावर, गुणांवर, आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असलेलं हे जीवन कोणालाही प्राप्त होऊ शकतं. तुम्ही त्यासाठी प्रयत्न करणारे व्हा असं ते म्हणालेले होते. त्या समारंभामध्ये मी बोललेलो होतो. मी प्रथमच स्वामीजींच्या समोर त्यावेळेला बोललो. माझा एक मित्र देखील बोललेला होता. मी प्रथम बोललो होतो आणि मग माझा एक मित्र बोलला, मिलिंद वाटवे. मी असं म्हटलं की हा प्रथमच होणारा स्वामीजींचा वर्धापन दिन उत्सव, याआधी त्यांचे वाढदिवस साजरे होत नसत, पण भाग्य आहे की हा पहिलाच वाढदिवस साजरा होतो आहे, त्याच्यामध्ये सहभागी होण्याचं आणि तो सोहळा पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभत आहे. या वाढदिवसाची स्वामीजींना गरज काही नाही असं मी म्हटलं होतो. या निमित्ताने भाव निर्माण होणं, साधनेची प्रेरणा मिळणं, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध खरा, अशा प्रकारची प्रेरणा घेण्यासाठी म्हणून असे कार्यक्रम खूप उपयोगी पडतात, हा या कार्यक्रमाचा लाभ आहे असे विचार मी व्यक्त केलेले होते. तर मिलिंद असं म्हणालेला होता की 61 नंतर स्वामीजी आशावादी आहेत आणि प्रयत्नवादी आहेत, तरीही 61 नंतरचं जे जीवन आहे ते जीवन हे भगवंताच्या कृपेने मिळत असतं आणि ते स्वामीजींना दीर्घ मिळो असं तो म्हणाला. तेव्हा आम्ही त्यांना स्वामीजी म्हणत नव्हतो, बाळासाहेब म्हणायचो. ते बाळासाहेबांना दीर्घ मिळो, पण माझी एक विनंती आहे असं तो म्हणाला. जो आत्मज्ञानाचा दिवा तुमच्या आत लागलेला आहे तो कोणाच्या तरी हृदयात लावून मग आपण जावं असं तो म्हणालेला होता. ते सूत्र हाताला धरून स्वामीजी असं म्हणालेले होते की हा दिवा प्रत्येकाच्या अंतःकरणात लागू शकतो, पण ज्याच्या त्याच्या प्रयत्नावर ते अवलंबून आहे, साधनेवर अवलंबून आहे, गुणांवर चिंतनावर ते अवलंबून आहे असा तो झालेला कार्यक्रम मला आजही स्पष्ट आठवतो. मला असं वाटतं की त्यावेळेला स्वामीजींच्या मनामध्ये एका टप्प्यावर 61 जे विचार आले ते किती स्वाभाविक होते हे आज मला त्या टप्प्यावर उभं राहिल्यावर लक्षात येत आहे. मी एका साध्या सुध्या सुसंस्कारित मध्यमवर्गीय अशा घरातून आलो. लहानपणी मला खेळाची अतिशय आवड होती. चिंतनशीलता आणि सुरुवातीचा एक प्रकारे दंगेखोर किंवा दांडगट स्वभावाचं पर्यवसान पुढे गांभीर्यात जरा झालं. मला देवाधर्माबद्दल आस्था आणि पुढे ध्येयासक्ती अशी निर्माण झाली. सुरुवातीपासून धाडसी प्रवृत्ती होती आणि मी या चिंतनशीलतेतून आई वडिलांच्या संस्कारातून आणि दासबोधातून व्याख्यान प्रवचन याच्यातून प्रेरणा घेऊन तेव्हाच वयाच्या 15व्या वर्षी ध्यानाला बसायला सुरुवात केली. नाम घेऊ लागलो, विविध प्रकारच्या साधना केल्या आणि सुनील दादा म्हणतात तसं हे कदाचित पूर्वजन्मी केलेलं मला स्मरत किंवा स्फुरत असावं. आजही मी अचानक एखादी साधना घेतो तर ती कुठंच तुम्हाला लिहिलेली सापडत नाही, पण मी त्या साधना कधीतरी खूप केल्यात असं मला नक्की वाटतं, या जन्मात किंवा आधीच्या जन्मात. माझ्याही हातात लहानपणी गीता आली, मी काव्य कविता करायचो, तर मला तेव्हाच्या बुद्धीप्रमाणे असं वाटलं की आपण गीतेवर काव्य करावं, पण ते किती अवघड आहे ते लगेच लक्षात आलं. मी तो प्रयत्न सोडून दिला. दासबोध वाचत असे आणि निरलस भावानी मी संघ कार्य हे राष्ट्र कार्य आहे अशा भावनेने करत असू असे त्याच्यातून एक कार्यकर्त्याचा पिंड माझा घडत गेला. माझ्या धाडसी प्रवृत्तीमुळेच आणीबाणीत मी बेधडक तुरुंगवास देखील स्वीकारला. विद्यार्थी दशेमध्येच 19व्या वर्षी मी स्वामीजींकडे आकर्षित झालो आणि माझ्या जीवनाला स्वामीजी आणि साधना ही दोन परिमाणं तेव्हा लाभली. माझ्या जाग असण्याचा सर्व वेळ स्वामीजींच्या आठवणीच्या अधिष्ठानावरच जणू जात असे आणि साधनेतून समाधान मिळत असे. साधन हे सर्वस्व वाटत असे. स्वामीजींकडेच श्रवण मनन निधिध्यासन चिंतन करायला शिकलो. स्वामीजींकडेच खऱ्या अर्थाने त्याच्या आधी जरी करत असलो तरी ध्यान नामस्मरण याचे अर्थ उलगडत गेले. इथं मला मित्र फार चांगले मिळाले की ज्यांच्या बरोबर आपल्या मनीची इच्छा पुरी करावी, आपण ज्यांना म्हणावं की आपण ध्यानाला बसावं का आणि उत्साहाने जे येतील आणि बसतील अजून एक परिमाण मला लाभू लागलं ते म्हणजे युवा केंद्र. त्याच्यातून निरूपणाची सवय आणि स्वामीजींच्या कार्याची सेवा अशा तिहेरी गोष्टी माझ्या जीवनात सुरू झाल्या. एक स्वामीजी श्रवण मनन निधिध्यास, दुसरी वैयक्तिक साधना आणि तिसरं तिथं भरत असलेला युवा केंद्र, त्यानिमित्ताने चिंतन प्रगट करणं निरूपण करणं आणि सर्वांनी मिळून स्वामीजींच्या कार्याला यथाशक्य हातभार लावणं. माझ्या वयाच्या 26व्या वर्षी स्वामीजींनी मला सांगितलं की कोणी जर तुला ध्यानाविषयी विचारलं, 83 साल होतं, तर तू त्याला ध्यानाची प्रक्रिया समजून सांगायला हरकत नाही, तू त्यांना मार्गदर्शन करत जा. मी ते कधी केलं नाही. स्वामीजींनी जशी त्यांच्या घरी ज्ञानेश्वरी सुरू केली तसं मीही शुक्रवार पेठेत जेव्हा राहायला गेलो नारायणपेठेतून तेव्हा त्या नव्या घरी 1984 सालापासूनच विलासच्या बरोबर निरूपणाला सुरुवात केली. विलास मला म्हणाला की कोणी आलं नाही तरी मी आहे, आपण दोघं बसू. बरोबर की नाही? त्याच्यातून ते केंद्र सुरू झालं आणि त्याच्यात मी ज्ञानेश्वरी निरूपण सुरू केलं. त्याच्यात असाही भाव नव्हता जसं स्वामीजींचा की आपलं चिंतन जे आहे तर ते चिंतन आपण आता प्रगट करायला पाहिजे, त्याच्याऐवजी आपण एकत्र करू साधना होईल एवढाच भाव होता. पण मी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली वयाच्या 27व्या वर्षी. आता 32 वर्ष झाली मी ज्ञानेश्वरी सांगतो आहे. 1986 साली विवाह झाला आणि विवाहाचा जो खडतर काळ सुरुवातीचा मुलं त्यांची आजारपणं त्यांच्या शाळा ऍडमिशन या गोष्टी तसंच स्वामीजींकडे येणारं जीवन परमार्थ गुरुकार्याची सेवा साधना हे सगळं तसंच चालू होतं. मधुराताईंनी सांगितलं तसं 1992 साली स्वामीजींनी मला उत्तराधिकार दिले 35व्या वर्षी 1997 सालापासून मी अनुग्रहादी सांप्रदायिक कार्य करायला सुरुवात केली. स्वामीजींनी माझ्यावर केंद्राचीही जबाबदारी दिलेली होती. तोपर्यंत 3 ध्यान केंद्र होती, एक माया अपार्टमेंट, दुसरं अध्यात्म मंगलधाम आणि तिसरं इथं येणाऱ्या काही साधकांनी, त्याच्यात सद्भक्त हरकेश शेठांचा खूप पुढाकार होता, धनकवडीला एक ध्यान केंद्र सुरू झालेलं होतं. नंतर गणेशपुरम झालं, भूगावला साधकाश्रम झाला. हे प्रचंड कार्य खरं म्हणजे कल्पनाच येत नाही हे कसं काय झालं, पण हे सहज होऊन गेलं. जसं सहज सूर्य उगवावा आणि सहज अस्त व्हावा आणि दुसऱ्या दिवशी परत सूर्य उगवावा, हे जे चक्र सहज चालू असतं तसं हे सहज घडलं असं मला वाटतं. त्याच्यामागे श्रम, कष्ट, मानसिक त्रास किंवा अन्य कुठला त्रास हा त्या त्या वेळेला, जसं सूर्य उगवला तर आल्हाददायक असतं, माध्यांनी उकडतं, गरम होतं, परत आल्हाददायक वाटतं. असं जसं जीवनचक्र असावं तसं संस्थेलाही एक जीवनचक्र असतं. पण हे सगळं कार्य आपल्या सगळ्यांच्या सहकार्यांनी खरं म्हणजे पार पडलं. एक दोन मिनिटं आपण थांबू. हरी 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 स्वामीजी स्वामीजी. आज 60व्या वर्षी माझ्या भावना काय आहेत असं जर म्हटलं तर स्वामीजींनी जशा व्यक्त केलेल्या होत्या 61च्या निमित्ताने त्याच तशाच माझ्या भावना आहेत. स्वामीजींच्या कृपेनी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे जीवा, अशी माझी ही भावना आहे. हे चांगलं प्रापंचिक जीवन हे त्यांच्या कृपेनी मला लाभलं असंच मला वाटतं. प्रपंचाच्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर मला माझ्या वाढदिवसापेक्षाही या दिवसाचा आनंद माझ्या मुलाचा केदारचा वाढदिवस नेमका 22 मेलाच असतो. प्रापंचिक दृष्टीने मला त्याचा वाढदिवस हा महत्वाचा वाटतो. प्रापंचिक दृष्टीने आज अजून एक चांगली घटना आमच्या घरामध्ये घडते आहे. ते म्हणजे मंदारला मुलगी झाली, सव्वा महिन्याचं बाळ झाल्यानंतर देवदर्शन करण्यासाठी बाळंतीण बाळाला घेऊन बाहेर पडते. आज राधाला सव्वा महिना झालेला आहे आणि देवाला जाऊन आल्यानंतर ती आज तिच्या घरी थोड्या वेळाकरता येऊन जाईल. तर एक प्रपंची मनुष्य म्हणून मी तिची वाट पाहतो आहे. मला नक्की असं वाटतं की ज्ञानोबादी संतांचे आशीर्वाद सर्व संप्रदायांचे पूर्वसुरी देखील आपल्या संप्रदायासकट सत्पुरुष इथं चाललेल्या कामाकडे खरंच औत्सुक्याने पाहत आहेत. त्यांचं लक्ष आहे इथं काहीतरी घडावं घडेल अशा आशेने पाहत आहेत. पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. आपल्या सगळ्यांना माझ्या अस्तित्वाचा अधिकाधिक लाभ व्हावा. किती काळ हे माहीत नाही पण आहे तोपर्यंत आता या क्षणी देखील आणि जेव्हा जेव्हा मी आहे तेव्हा तेव्हा तुमच्यामध्ये माझ्या अस्तित्वाचा लाभ तुम्हाला व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. माझ्या अस्तित्वाच्या लाभामध्ये मी माझ्या अंतःकरणात सद्गुरूंना धरूनच राहत असल्यामुळं स्वामीजींच्या आनंदाचा प्रत्यय तुम्हाला त्यानिमित्ताने यावा असं मला वाटतं. 60 नंतर किती काळ आपल्या हातात आहे जसं स्वामीजींनी विचारलेलं होतं तसं मलाही वाटतं आणि त्यावर संतांची इच्छा असेल तितका काळ असं स्वामीजींना जे वाटतं तसंच उत्तर मीही देऊ इच्छितो. मीही निराशावादी नाही. इथं काही चांगलं नक्की घडेल उभं राहील याच्यावर माझा विश्वास आहे. तरी देखील 60 झाल्यानंतर आपण कधीही जायला तयार असावं. तसं तू आहेस का असं जर मला कोणी विचारलं तर मी आहे असं उत्तर देईन. मात्र त्याआधी स्वामीजी म्हणाले तसं आपल्या साधनेनी आपल्या गुणांनी आपल्या चिंतनानी तुमच्यातून जर काही मंडळी तयार झाली तर ती हवी आहेत. यश देणं हे ईश्वराच्या हातात आहे. तसा प्रयत्न करणारे मला लाभवत. दिवसेंदिवस इतकं आक्रमण विविध विचारांचं आणि संस्कृतींचं होतं आहे की आपणही आपल्या मुलांवर आपल्या आई वडिलांनी केलेले संस्कार करत नाही आहोत याचं भान आपल्याला नाहीये. अशा परिस्थितीमध्ये परमार्थिक कार्य जरा जास्त जास्त अवघड होत चाललेलं आहे. याचं कारण ज्या घरातून अशी चांगली मुलं यायला पाहिजेत ती घरं कमी होत आहेत. आपण वेगळ्या वातावरणात मुलांना वाढवू इच्छितो, वेगळे संस्कार करू इच्छितो, वेगळी ध्येय ठेवू इच्छितो, तरी देखील मला असा विश्वास आहे की सांप्रदायिक कार्य आहे, पूर्वसुरींचं कार्य आहे, त्यांची इच्छा असेल तशा प्रकारे ते घडेल, तशा व्यक्ती येतील असा मला विश्वास आहे. सांप्रदायिक कार्याचा उत्तराधिकारी म्हणून मी म्हणत नाहीये, व्यक्ती आत्मज्ञानाने तयार व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे. त्याबरोबर ही इतकी सुंदर लागलेली जी घडी आहे आपल्या कार्याची, तर ती घडी देखील सुस्थिर राहणं गरजेचं आहे. म्हणून या कार्याबरोबर कोणी एखादा अधिकारी पुरुष आणि विश्वस्त संस्था आणि इमारती वगैरे हे समीकरणच कायम टिकावं असं मला वाटतं. मला आतापर्यंत स्वामीजींचं 76 ते 96 अशी 20 वर्ष खूप खूप जवळचं आतून असं प्रेम लाभलं. त्या प्रेमाचं वर्णन नाही करतायत. जसं मूल जर म्हटलं की मला आईचं खूप प्रेम लाभलं तर आपण हसू, ते स्वाभाविकच आहे. तसंच मला असं वाटतं की त्यांचं तसं स्वाभाविक प्रेमच आपल्याला लाभलं. या विश्वासातच मी होतो त्यांच्याकडे आल्यापासून, आणि तशा अनुभवाला कधीही तडा जायचं कारणच नव्हतं. माझ्या ठिकाणी सगुणाचं प्रेम पंढरीनाथांचं अथवा रामचंद्रांचं अथवा श्रीकृष्णांचं पूर्वजन्मामुळं, पूर्वसंस्कारामुळं आणि स्वामीजींमुळं निर्माण झालं, पण मला ते उदंड लाभलं. मला असं वाटतं की आज सरकारच्या ताब्यामध्ये गेलेल्या पांडुरंगाच्या मंदिरात तिथं जी काय कोणती रंगशिळा की ज्याच्यावर संत उभे राहून पंढरीनाथांसमोर कीर्तन करत असत, विशेष करून कर्नाटकातले पुरंदरदास तिथं उभं राहून कीर्तन करत असत, आणि मग सगळे संत, मी पंढरपूरला आतापर्यंत गेलो तर त्या प्रत्येक वेळेला मला कोणीतरी आदराने त्या रंगशिळेवर उभं केलं. आता इथून पुढे ही गोष्ट शक्य नाही हे मला माहितीये, पण कोणाच संतांच्या वाट्याला हे येणार नाही, कारण आता तिथं वेगळ्या व्यवस्था, आता त्याच्यावरच लोखंडी बॅरिकेड आले. पण हे प्रेम मला माझ्या जीवनात मिळालं, माझ्या पिढीपर्यंत मिळालं असं मी म्हणेन. मला अनेक सत्पुरुषांचं प्रेम मिळालं आणि विशेष करून तुम्हा साधक जनांचं प्रेम उदंड मिळालं. इथून पुढचं जीवन हे जसं आतापर्यंत घडलं स्वामीजींच्या इच्छेनी, कृपेनी आणि माझ्या आंतरिक प्रेरणेनी, तर तसंच घडेल. तरी देखील स्वामीजी असताना मला वारंवार एकांत मिळत असे, तो एकांत नंतर लुप्तच झाला. लोकांत खूप आहे, काही प्रमाणात एकांत आहे, पण मला अधिक एकांतात राहायला आवडेल असं जर कोणी विचारलं तर मी सांगेन. स्वामी माधवनाथ आणि स्वामी स्वरूपानंद यांचं कॉम्बिनेशन माझ्या जर जीवनात आलं तर मला जास्त आवडेल. आता काय होईल माहीत नाही. तसं रोज साधकांमध्ये येणं आणि रोज 200-300 लोकांना सांगणं हे काही स्वरूपानंदांच्या जीवनात नव्हतं, स्वामी माधवनाथांच्या जीवनात होतं. दोघांनीही कार्य केलं, त्यामुळे असं काही नाहीये की या एकाच फॉर्मॅटमध्ये काम होतं, असं काही नाहीये. आपल्याला लागलेली ती सवय आहे, पण तरी देखील मी मध्यंतरी पोफळे काकांशी ते बोललो तर ते म्हणाले की तुम्ही नसलात तर काम लगेच विश्वसित होऊन जाईल. तसं न होता म्हणून मी नसणं ही गोष्ट मला करायची नाहीये, पण ते तुम्ही जितके तुमच्या आत अंतरंगात वळाल आणि तुम्ही साधनेला प्रवृत्त व्हाल तितका याचं कुठेतरी एकत्रीकरण जीवनामध्ये साधता आलं तर बघावं अशी माझी इच्छा आहे, जरा अधिक एकांताची देखील. मध्यंतरी मला मधुरतही म्हणाल्या की आता तुम्ही जरा वानप्रस्थ स्वीकारायला पाहिजे. मला ते ऐकून कोणीही पत्नी आपल्या पतीला असं म्हणते हे आजच्या काळात अशक्य आहे असं वाटतं. ही साधी गोष्ट नाहीये. अलीकडे मला जे लक्षात आलं, वेगवेगळ्या कारणाने माझ्या शरीर प्रकृतीवर आघात झाले. मी खचून व्यायाम करत असे, व्यायामाचंच माझं शरीर आहे, पण झालेली दगदग ताण, मानसिक आणि शारीरिक ताण अशा अनेक गोष्टींनी माझ्या शरीराला, तुम्हाला माहित नाही पण गेले 7-8 वर्ष वेगवेगळ्या आघातांना मला सामोरं जावं लागतं आहे. त्याच्यातून काही डॉक्टर मंडळींच्या सजगतेने मी प्रत्येक वेळेला व्यवस्थित बाहेर येतो आहे. या एकांताचा उपयोग मला जसा चिंतना करता तसं माझ्या हरवलेल्या व्यायामादी उपक्रमाकरता देखील करायचा आहे. तसं मला विश्रांतीची देखील नितांत आवश्यकता आहे असं मला वाटतं. त्याकरता ज्याला जाणता कार्य करता असं म्हणू, एकमेकांशी मत्सर न करता एकाने विचार मांडलेला विचार कसा खोडू असं दुसऱ्याच्या मनात येतं असं न होता एकसंध काम जिथं असेल एकमेकांना आदर देऊन, जसं सुनील दादा म्हणाले की प्रत्येकाला अकोमोडेट करू याचा हा विचार आहे तर आपण पाठिंबा देऊ, अशा प्रकारे जेव्हा कार्याची घडी बसेल आहे आता ती, पण अधिक उत्तम जर झाली, आपल्या प्रकृतीला मुरड घालून दुसऱ्याला स्वीकारणं हे अवघड असतं, पण तशी सवय लावून जर कार्य निर्माण झालं तर या कार्यातून मला थोडं बाजूला जाता येईल, तोपर्यंत जाता येत नाहीये. 1989 साली स्वामीजींनी एक मनोगत लिहून ठेवलंय, त्यांचं चरित्र आता प्रकाशित होईल तेव्हा ते आपल्या सगळ्यांना समजेलच. त्यांच्या याच अडचणी 1989 साली होत्या. त्यांना एकांत हवा होता. आता हे शरीर थकलं असं ते म्हणतात. अधिक साधना मला करायची आहे असं ते म्हणतात, पण मी जसं पाहिलं तसं कंपल्सरी आजारपण आलं पण त्यांना तसा वेळ बाजूला काढता आला नाही, लोकांपासून बाजूला जाणं असं त्यांना करता आलं नाही. पण मी तुम्हाला माझा सहवास देऊन या गोष्टी कशा माझ्या मिळवता येतील याचा मी विचार करीन, तुमच्यापासून दूर जाणार नाही. पण तुम्हाला हे सगळं देऊन देखील मला जर वेळ काढता आला त्याच्यातलं काही कमी करावं लागेल, तो बदललेल्या काळाचा महिमा असेल. पण असं कार्य विश्वसित होणं हे मलाही मान्य होणार नाही. उपनिषद असं म्हणतं की परांची खानी व्यतृणत स्वयंभू, तस्मात परान पश्यती न अंतरात्मन कश्चित धीरा प्रत्येगात्मान मैक्षत आवृत्त चक्षुः अमृतत्व इच्छन. स्वयंभू परमात्म्यानी इंद्रिय ही बहिर्मुख केलेली आहेत असं असल्यामुळे माणसं बाहेर पाहतात असं उपनिषद म्हणतं. एखाद्याच धीर पुरुषाने आत असणाऱ्या अंतरात्म्याला पाहिलेला आहे. तो आपल्या दृष्टीला आत वळविणारा आणि अमृतत्वाची इच्छा बाळगणारा असतो. स्वामीजींनी या साधक विश्वामध्ये ते निर्माण केलेलं आहे आणि ते वाढलं पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात. सांसारिक स्थिती प्रत्येकाची वेगळी असेल, पण ही गोष्ट, ही इच्छा अधिक प्रधान व्हावी असं मला वाटतं. यदश चोरती सूर्या अस्तम यत्र च गच्छती. उपनिषद असं म्हणतं की ज्याच्यापासून सूर्य उगवतो आणि ज्यामध्ये तो अस्त पावतो, सूर्य निर्माण ज्याच्यापासून होतो आणि ज्याच्या ठिकाणी तो नाहीसा होतो, आपण सूर्य नाहीसा झालेला पाहिला नाही, आपण उदय आणि अस्त पाहिलेत. तसंच तम देवा सर्वे अर्पिताहा तदुनात्येती कश्चन. सगळे देव ज्याला अर्पण आहेत, म्हणजे सगळे देव ज्याच्यामध्ये लीन होतात, अशाचं अतिक्रमण कोणी करू शकत नाही. एतद् वैतत् तेच हे परमात्म तत्व. अंगुष्ट मात्रः पुरुषः ज्योतिः इव अधूमकः. शरीरात राहणारा परमात्म स्वरूप असा हा अंगुष्ट मात्र पुरुष धूर नसलेल्या ज्योतीसारखा आहे. जाणीव रूपाने, अस्तित्व रूपाने अविनाशी. ईशानो भूत भव्यस्य स एवाद्य सौश्वाहा एतत् वैतत्. तो भूत भविष्याचा स्वामी आहे. याचा अर्थ असा की तो कायम अस्तित्वमान आहे, त्याच्यापक्षी भूत नाही आणि त्याच्यापक्षी भविष्य नाही. तोच आज, तोच उद्या, म्हणजे सनातन असणारा असा आहे. एतत् वै तत् हेच हेच ते परमात्म तत्व. अस्य विस्त्रमानस्य शरीरस्थ देहिनः. देहधारी आत्मा जेव्हा निष्ठून जातो देहातून, विस्त्रम समानस्य निघून जेव्हा जातो, देहात विमुच्यमानस्य किमत्र परिशिष्यते. देहातून तो मुक्त होतो तेव्हा काय शिल्लक राहतं, हेच हेच ते परमात्म तत्व. एतत् वैतत् आणि तेच सत्य आहे. मधलं हे जे जीवन आहे हे तसं भासमानच आहे. तुम्ही कोणाच्याही घरी गेलात, त्यांच्या वडिलांचा, आजोबांचा, आजीचा, आईचा फोटो लावलेला असतो. जन्म तारीख, मृत्यू तारीख, या मृत्यूने देखील तो जात नाही, तो अविनाशी आहे. त्या अविनाशी पुरुषाला जाणणं आणि त्याच्याशी तद्रूप होणं, एकरूप होणं, आणि देह गेला तरी देखील काहीच जात नाही अशी भूमिका मिळवणं, हे आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. वाढदिवस येतील आणि जातील, त्याच्या पुढे मी बोलत नाही तर आपल्याला वाईट वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे, याच्यामध्येच आपण आहोत हे स्वीकारून आपण अधिक अधिक उन्नत जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. स्वामीजींच्या कृपेनी तो प्रयत्न यशस्वी होईल, कारण त्यांच्या कृपेनीच आपला परमार्थ यशस्वी होणार आहे आणि ते होवो अशी त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो. हरी ओम तत्सत. हरी हरी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूप सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। तन की जय 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 रघुवीर हरि हरि
श्री राम। काही निवेदन आहेत। परम पूजनीय स्वामीजींच्या वर्धापन दिन उत्सवाच्या निमित्ताने आज मंडळाने आत्मदीप आणि आत्मबोधाच्या वाट्या या परम पूजनीय स्वामी मकरंदनाथ रचित ग्रंथांचा एकत्रित संच आज सवलतीच्या दरात ₹200 उपलब्ध करून द्यायचं ठरवलेलं आहे। याची मूळ किंमत ₹250 अशी आहे। तसंच ज्यांना हा ग्रंथ एकेकटा घ्यायचा आहे म्हणजे आत्मदीप याची मूळ किंमत ₹100 तो आज सवलतीच्या दरात म्हणजे ₹80 उपलब्ध आहे आणि आत्मबोधाचा वाटा मूळ किंमत ₹150 तो आज सवलतीच्या दरात म्हणजे ₹120 उपलब्ध आहे। आपण आपल्या परमार्थ प्रेमी